ओम सत्सद्गुरु श्री स्वामी माधवनाथाय नमः। ओम सद्गुरु श्री स्वामी मकरंदनाथाय नमः। आज आपण सगळे परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथांच्या 101व्या जयंती निमित्त एकत्र जमलेलो आहोत। मी अभिजित रवींद्र धोंडफळे स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळातर्फे आजचे आपले विशेष अतिथी आदरणीय अरविंदजी खळदकर आणि आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। कार्यक्रमाची सुरुवात आता प्रार्थनेने होईल। सद्भक्त हर्षवर्धन जोशी प्रार्थना म्हणतील।
माधवं माधवानंदं स्वरूपानंद सद्गुरोः कृपापात्रं च सद्विप्रं वंदे राम प्रियोत्तमं भावार्थ दीपिका टीका विशदीकरणे पटु सोहं ध्यान परो नित्यं यः स प्रीतो सुसर्वदा करोति कर्म योगस्थो नासक्तो विषयेषु च शुचिश्च शीलवान् शान्तो यस्तं प्रेम्णा नमाम्य सरलोपि च लोकेषु वाकडे नामधारकः पण्डितोऽपि निगर्वी च मानदो माधव खलु प्राप्त्यैव यो नम्रः तरुः फलयुतो यथा इत्यतो वाकडे नाम वाकडे कुलदीपकः संतुष्ट सततं चित्ते कामलोभ विवर्जितः मनो मधुकरो यस्य गुरुपादाम्बुजेरतः ज्ञानदेव महाभक्तः अध्यात्म ज्ञानपरायणः जयोस्तु तस्य सर्वत्र लोककल्याणकारिणः सर्वदा स्वरूपानन्द सद्भक्तानां च सौहृदम् अस्तु रामस्य दासस्य सदानन्द प्रवर्धकम् अस्तु रामस्य दासस्य सदानन्द प्रवर्धकम्।
जीवाते जीवन अमृताची तनु ब्रह्मांड भूषण नारायण तुका म्हणे जे हे साराचे ही सार माझा अंगीकार तेने केला जीवाचे जीवन। तुकोबांनी वर्णन केलेला हा नारायण अवघा पंढरीराव 100 वर्षापूर्वी पुनश्च अवतरला, आपल्या सगळ्यांबरोबर राहिला। परमप्रेम स्वरूप असलेले हे साराचे ही सार स्वामी माधवनाथांच्या रूपाने आपल्यात अवतरलं आणि त्यांनी आपला अंगीकार केला। अत्यंत विलक्षण असे हे लीलाचरित्र आणि त्याहून विलक्षण त्याचा नायक आपले स्वामीजी, ज्यांनी आपल्या असीम आणि अहेतुक प्रेमानं साऱ्या साधक विश्वावर अधिराज्य गाजवलं। ज्ञानेश्वरी आणि दासबोध या दोन ग्रंथराजांना मस्तकी धरून पारमार्थिक विश्वास प्रेम आणि बोधाचा अक्षरशः हलकल्लोळ केला। असंख्य सुशिक्षित तरुणांच्या जीवनात आत्मोद्धाराचे बीज पेरून त्यांनी क्रांती घडवून आणली, ज्यांनी आपल्या या साधक विश्वासाठी स्वामी मकरंदनाथ नावाचे महान संत शतपुरुष घडवले। अशा परिसाने परिस घडवणाऱ्या आपल्या सगळ्यांच्या परम प्रेम स्वरूप सद्गुरु स्वामी माधवनाथांची 101वी जयंती आपण आज साजरी करत आहोत। आज सहजच माझे मन मागे गेले 1990 सालामध्ये। माझ्या डोळ्यांसमोर आजही तो प्रसंग जसाच्या तसा उभा आहे। मी पहिल्यांदाच अध्यात्म मंगलधाम मध्ये गेलो होतो। मनात एक वेगळी हुरहुर जाणवत होती। पहिल्यांदाच मी एका संतांना बघणार होतो। अतिशय प्रसन्न वातावरण होते। सर्व संतांच्या तसगिरी लावलेल्या त्या प्रशस्त हॉलमध्ये मंद प्रकाशात अनेक साधक ध्यानाला बसलेले होते। असे दृश्य पहिल्यांदाच बघत होतो। अचानक दिव्याची बटणे दाबल्याचा आवाज झाला आणि हॉलमधील एक एक ट्यूब प्रकाशमान होत गेले। मी कोणीतरी भगव्या वेशधारी पारंपरिक पुरुषाची अपेक्षा करत होतो आणि समोरच्या व्यक्तिमत्वाकडे मी भान हरपून बघायला लागलो। शुभ्र वेशधारी, अतिशय प्रसन्न, तेजस्वी, मंद स्मित करणारी, सगळ्यांना नमस्कार करत करत आत येणारी व्यक्ती बघून मी थक्क झालो। इतके प्रसन्न हास्य आणि सगळ्या लोकांना होणारा असा नमस्कार मी पहिल्यांदाच बघत होतो। असं चालणं मी आधी बघितलंच नव्हतं। प्रेमाने ओसंडून वाहणारी ती नजर सगळ्यांच्याच हृदयाचा ठाव घेत आहे असं वाटत होत। मी अवाक होऊन पाहत होतो। ते स्वामी माधवनाथ होते आणि त्यांच्या पाठोपाठ हात जोडून निरागस हास्य करत सोज्वळतेचे जणू एक मूर्तिमंत रूपच चालत येत होते। त्या सरला मातोश्री होत्या, जणू स्वर्ग पृथ्वीवर अवतरत होता। स्वामीजी आसनापर्यंत पोचले, आसनाला नमस्कार करून वर चढले आणि देव्हाऱ्यातील माऊलींच्या मूर्तीच्या गालावरून त्यांनी आपले दोन्ही हात अतिशय प्रेमाने फिरवले। एखाद्या मूर्तीच्या गालावर कोणी इतक्या प्रेमाने हात फिरवताना मी पहिल्यांदाच बघत होतो। आणि मग डौलदारपणे ते त्या आसनावर बसले, त्यांचं ते बसणं, सगळ्यांकडे कौतुकाने बघणं, मध्येच एखाद्याकडे बघून स्मित हास्य करणं विलक्षण होत. त्याच वेळेला त्यांची आणि माझी नजरानजर झाली आणि मी स्वतःलाच विसरून गेलो, कारण असे डोळे मी आयुष्यात पहिल्यांदाच बघत होतो. ते खूप ओळखीचे वाटत होते. त्यांच्या मुखातून निघणारे शब्द जणू खळखळणारा शुद्ध स्वच्छ पाण्याचा निर्झर, असे शब्द कानावर पहिल्यांदाच पडत होते. या प्रवाहात मी अक्षरशः विरघळून जात होतो आणि केंद्राच्या शेवटी त्यांना नमस्कार करताना त्यांचा हात माझ्या पाठीवरून फिरला. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती आणि माझे दाटून आलेले भाव माझ्याही नकळत त्यांच्या चरणांवर ओघळत होते. त्यांनी कधीच माझ्या हृदयाचा ताबा घेतला होता कायमचा, आणि मग मी वेड्यासारखा येतच राहिलो. व्यक्ती घडवणं म्हणजे काय असतं, त्या व्यक्तीच्या अंतःकरणात पालट घडवणं काय असतं, प्रेम ही काय चीज आहे हे त्यांच्याकडे बघून जाणवायचं. खरंच काय होतं माझ्यापाशी? काहीच नाही, जणू रस्त्याच्या कडेला पडलेला एक छोटासा दगड. पण हे सगळं तो दगड सुद्धा पहिल्यांदाच अनुभवत होता, कारण त्या दगडावर कोणीतरी पहिल्यांदाच असं प्रेम करत होत. अशी हजारो आयुष्य त्यांनी घडवली आणि जाणवतं की त्यांच्या या अहेतुक प्रेमाने सगळे साधनेला लागले, नाहीतर या आयुष्यात हे कसं शक्य होत. आज आठवत आहेत अनुग्रहाच्या वेळेचे अतिशय तेजस्वी, धीर गंभीर, प्रशांत स्वामीजी. दर्शनाला गेलेलं असताना प्रेमाने छातीवर ओढून घेणारे स्वामीजी, पॅरालिसिस झालेला असताना सुद्धा एखाद्या सम्राटाप्रमाणे डावा हात वर कडून बचेंगे तो और भी लढेंगे असं म्हणणारे स्वामीजी. हॉस्पिटलमध्ये असताना डॉक्टरांचीच चौकशी करणारे आणि त्या हॉस्पिटलच्या रूमचं केंद्रामध्ये रूपांतर करणारे स्वामीजी. आठवत आहेत फर्ग्युसन कॉलेजच्या दारापाशी माऊलींची आर्तपणे वाट बघत उभे असलेले स्वामीजी. आठवत आहे ते 18वा अध्याय चालू असताना, ना येण्याची मुख वाकडे करुणी ठाकावे कानी वडे या ओवीपाशी थांबून 18व्या अध्यायात शेवटी माऊलींना माझी आठवण झाली. बघा, वाकडे असं म्हणत डोळ्यात पाणी येईपर्यंत खळखळून हसणारे स्वामीजी. कृष्णा हालकारे, कृष्णा डोलकारे, घडिये 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 गुज बोलकारे, असं गुज बोलणं, असं हळणं डोलणं हसणं आपल्याला कायम दिसत राहावं, अनुभवत राहावं म्हणून अलगद आपल्या सगळ्यांना स्वामी मकरंदनाथांच्या हाती सोपवून गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी विश्व हे मद्रूप मानुनी पांडवा करी माझी सेवा सर्व भावे ही आपल्या सद्गुरूंची आज्ञा सार्थ करत त्यांच्याच स्वरूपात विलीन होऊन गेलेले स्वामीजी. मागचे संपूर्ण वर्ष आपण सगळ्यांनी स्वामीजींची जन्मशताब्दी मोठ्या दिमाखात साजरी केली. आपल्या सद्गुरूंच्या निकट जाण्याचा अधिकाधिक प्रयत्न केला. हा प्रयत्न जरी तोकडा असला तरी त्यातली गोडी अवीट होती, अशीच गोडी आज पुन्हा एकदा आपण अनुभवणार आहोत एका मोकळ्या मुलाखतीमधून. स्वामीजींच्या पवित्र सहवासात 40 वर्षांपूर्वी जिचा प्रवेश झाला आणि आजही स्वामीजींच्या प्रेमामध्ये जी अहर्निश रंगून गेलेली आहे अशी सद्भक्त कांचनताई, तसंच स्वामीजींकडे जे असंख्य सुविद्य सुशिक्षित तरुण आकर्षित झाले आणि स्वामीजींच्या कार्यात ज्यांनी स्वतःला झोकून दिले, अशांपैकी एक सद्भक्त गिरीशदादा फाटक, आणि यांच्याशी संवाद साधणार आहे सद्भक्त सौभाग्यवती चित्रा आठवे. इंजिनिअरिंग शिकत असतानाच चित्रा स्वामीजींकडे आली आणि स्वामी परिवाराशी एकरूप होऊन गेली. तर ऐकूयात आता ही मोकळी मुलाखत. मी पुढची सूत्र चित्राकडे सोपवतो.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. मी या दोघांची मुलाखत घ्यायचं म्हणजे बारावा खेळाडूला बॅटिंगला पाठवण्यासारखं आहे. पण स्वामीजींच्या प्रेमाची उब मला लाभलेली आहे आणि त्यामुळे मी हे धाडस करते. तत्पूर्वी एक निवेदन करते की आपले मोबाईल कृपया सायलेंट मोडवर ठेवावेत. साधन पथ क्रमित सदा जाऊ दे एकाकडे, रुदंतरात माधवा स्मृती तुझीच राहू दे. स्वामीजी आपल्या या काव्याने मुलाखतीला सुरुवात एवढ्यासाठीच करते की केवळ आपल्या प्रेरणेमुळे पूजनीय स्वामी माधवनाथांच्या स्मृती आमच्या सगळ्यांच्या हृदयात नित्य नंदादीपासारख्या तेवत आहेत. आम्ही आपले ऋणाईत आहोत. आत्ताच अभिजितने असा उल्लेख केला की कांचनताई 40 वर्षापूर्वी स्वामीजींच्या परिवारात सामील झाली. म्हणजे 1977 साली कांचनताई स्वामीजींकडे आली. सर्वत्र गिरीश हा 1987 साली म्हणजे जवळपास 31 वर्ष झाली. तर मागे वळून पाहताना कसं वाटतं असं मी विचार केला तर खरं तर काळ हा ही संज्ञा नाही, चालू वर्तमान काळ एवढीच संज्ञा आहे. पण स्वामीजींच्या स्मृती हा चालू वर्तमान काळच आहे आणि त्यामुळे आपण सगळेच आता स्वामीजींच्या स्मृतीत डूब देऊन राहूया. कांचनताई तुला येऊन 40 वर्ष झाली
हो.
तर तू स्वामीजींच्या असंख्य हृदय आठवणी तुझ्या हृदयाच्या गाभाऱ्यात अगदी जपून ठेवल्यात मला माहितीये. तर त्यातली एखादी हृदय आठवण सांगशील का?
हो, खर तर आपल्या सगळ्यांचं जीवन स्वामीजींच्या अथांग प्रेमाने व्यापून राहिलेलं आहे. मी अगदी नुकती यायला लागले, 77 साली आणि 8-10 दिवसच झाले असतील. तर दुकानात जायची आणि तिथे असं समजलं की प्रवचनालाही प्रवचन असतं रात्री बागेश्वर निवासमध्ये 9:30 ते 10:15. तर मी जायला लागले प्रवचनालाही.
साधारण 19-20 वर्षाची होती.
हो हो. आणि एकदा काय झालं, एक दिवस घरी काही जरा रागवारागवी झाली आणि वडील मला खूप रागवले आणि मला म्हटले काही जायचं नाही प्रवचनाला वगैरे एवढ्या उशिरा. तर मी बाकी त्यांचं सगळं ऐकून घेतलं आणि फक्त थोडं औदत्य करून त्यांना म्हटलं की तुम्ही काही केलं तरी मी प्रवचनाला जाणार आहे.
तेव्हा 9:30 ते 10:15 असं प्रवचन.
तर ठीक आहे म्हटले आणि मग मी आले. प्रवचन झालं स्वामीजींचं आणि नमस्कार करून मला मी खाली पायरीवर बसून राहिले. बाकेश्वरच्या सगळी मंडळी गेली श्रोते आणि एक 10-11 मिनिट गेली असतील. मी असा विचार करत होते की घरी तर नको वाटते जायला, आपण काय करूया. एवढ्याच असं झालं की स्वामीजी उपरणं आणि धोतर अशा विचार खाली आले आणि मला म्हणाले की अगं तू काय ग, कोणी तुला न्यायला येणार आहे का, अशी का बसली आहेस? तर थोडं माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मी त्यांना सांगितलं काय झालं ते. आणि म्हटलं मला काही असं वाटत नाही घरी जावं, काहीतरी अशी खूप व्यग्रता आली आहे. स्वामी म्हटले की ते सगळं ऐकून घेतलं त्यांनी काय झालं ते आणि म्हटले ह्यात तरी एवढं काय. म्हटले वडील रागवले तर रागवले, ते काय आपल्या कल्याणासाठीच रागवत असतात, असं नाही करायचं. म्हणाले लहान आहेस तू अजून, मी येतो तुला सोडायला घरी. आणि
तसेच आले का? म्हणजे
स्वामीजी अनवाणी पावलांनी मला चिंचेच्या तालमीपाशी आम्ही राहत होतो, तिथे घरी सोडायला आले आणि काय झालं, बाजीराव रोड क्रॉस केला आणि समोरून मोठा भाऊ येत होता, तर
म्हणजे तुला शोधायला तुझे मोठे भाऊ,
आणि घरचे सगळे वाट पाहतो म्हणाला स्वामीजींना, की स्वामी म्हटले मी येतो घरी, मी बोलतो वडिलांशी, तर तो म्हणाला हात जोडून त्यांना की नाही, त्यावेळी बाळासाहेब म्हणाले स्वामी त्यांना, तर तुम्ही काळजी करू नका, घरी सगळे तिची वाट पाहतायत आणि सगळे जेवायला थांबलेत, आणि वडिलांना खूप वाईट वाटतंय आपण हिला रागवलो. स्वामीजी म्हणाले बघ जा आता पटकन घरी. आणि मग दुसऱ्या दिवशी स्वामीजींनी मला विचारलं काय झालं घरी, तर म्हटलं नाही सगळं ठीक होत स्वामीजी. आणि मग असं म्हणजे तुकोबा जे म्हणतात की तुका म्हणे वत्स धेन वैसे चित्ती तैसे वजन येती सांभाळित, असं तो पहिला प्रसंग. पण आजपर्यंत स्वामीजी स्वामी मकरंदनाथ असे सांभाळून राहिलेले आहे.
खरंय, या पहिल्या प्रसंगात कांचनताई मला वाटतं की तुझं घर स्वामींनी स्वामी परिवारात जोडलं,
सामील
करून, कारण त्याच्यानंतर तुझं सगळं कुटुंब हळूहळू केंद्रात यायला लागलं. खरंय.
आणि अगदी गंमत सांगते की वडील नंतर म्हणजे असं व्हायचं की दुकान होतं आमचं किराणा मालाचं, तर किराणा मालाच्या दुकानातली काही सामान आम्ही स्वामीजींना द्यायचो, स्वामीजींच्याकडनं कापड घ्यायचो, असं मोठं छान नंतर सगळी परिस्थिती बदलली.
खरंय खरंय. दुकानात एक साधक यायचे आणि ते एक अभंग म्हणायचे, ते म्हणायचे की शांती सुखाचा सोली व सुंदर शुभ्र कोंब कोवळा अजिनी परमहंस पाहिला. स्वामीजींचं दर्शन असंच होतं. गिरीश, तू पनवेलला एका सत्पुरुषांकडे जात असत, तर त्यांच्या मार्गदर्शनानुसार तू स्वामीजींकडे आला असत, तुझं पहिलं दर्शन कसं झालं, कशा स्वरूपात झालं, ते तुला आठवतं ते की कसं झालं स्वामीजींचं दर्शन?
मी पनवेलला नारायण बाबा म्हणून एका सत्पुरुषांकडे जात असे आणि तिथेच राहून त्यांचा अनुग्रह घ्यावा असं मला वाटत असे. पण एक दिवस त्याने मला बोलवून सांगितलं की तू पुण्याला जा, तिथे तुला तुझे गुरु भेटतील. आणि त्याने एक मला खून सांगितली की तिथे तू जेव्हा भेटशील तिथे साईबाबांची मूर्ती असेल. आणि मी जेव्हा सत्यसाई निलयमध्ये पहिल्यांदा मला स्वामीजींचं दर्शन झालं, तिथे साईबाबांची एक संगमरवरी सुंदर मूर्ती होती आणि त्याच्यासमोर स्वामीजी बसले होते दासबोधाच्या प्रवचनासाठी. आणि ते पाहून मला खूपच आश्चर्य वाटलं आणि माझा भाव देखील खूप दाटून आला.
म्हणजे त्या सत्पुरुषांनी जसं सांगितलं त्या स्वरूपातच तुला स्वामीजींचं दर्शन झालं,
तसंच दर्शन मला स्वामीजींचं झालं.
स्वामीजींचं प्रवचन तर पहिल्यांदाच ऐकत होतात किंवा दासबोधावरचं, म्हणजे आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की आता आपण सीडी बघतो तर त्याच्यामध्ये दासबोधाचं प्रवचन अतिशय आवेशपूर्ण असायचं, तर तुम्ही पहिल्यांदा पाहत होता, तर तुला कसं वाटलं ते?
त्यामुळे परिणाम असा झाला की मी अतिशय श्रद्धेनेच स्वामीजींकडे पाहायला लागलो. पहिल्या क्षणापासूनच माझ्या मनात कुठला संशय स्वामीजींबद्दल कधी आलाच नाही. स्वामीजींचं अत्यंत श्रोत्यांकडे करुणामय नजरेने श्रोत्यांकडे ते पाहत होते आणि दासबोधावरती अतिशय आवेशपूर्ण साधकांना प्रेरणा देणारं की बहुतेक प्रयत्न करून अवगुणांचा नाश साधकांनी करायला पाहिजे, तसंच नियमितपणे साधना करायला पाहिजे, आपला आहार युक्त आहार विहार असला पाहिजे, आपण संयमी आणि निग्रही असलं पाहिजे असं ते आवर्जून ते सांगत होते. आणि त्याच्यामुळे खूप मोठी प्रेरणा पहिल्याच प्रवचनात मिळाली की आपण आता इथेच यायचं असा माझा पक्का निश्चय झाला आणि यांच्या चरणीच आपण स्थिर व्हायचं. त्यावेळी मी मुंबईला राहत होतो, ठाण्याला राहत होतो, त्यावेळी पुण्यात यायचं असं मी निश्चय केला आणि यांच्या चरणी स्थिर व्हायचं असं मी ठरवलं.
आणि मग तू निघताना स्वामीजी तुला येत जा असं म्हणले.
हा, प्रवचन संपल्यावर स्वामीजी सगळ्या श्रोत्यांना नमस्कार करत जात होते आणि ते माझ्यापाशी येऊन थांबले आणि त्यांनी माझ्या खांद्यावरती हात ठेवला. मी त्यांना असं लावून नमस्कार केला आणि अतिशय खोलवर ते असे पाहत होते आणि मला ते म्हणाले येत जा.
त्याच्यामुळे तू तसं कायमस्वरूपीच येत राहिला असं मला वाटतं.
त्याने इथे थांबूनच असं वाटत.
खरं खरं स्वामीजींच्या जीवनाचं सूत्रच असं होतं की प्रत्यय प्रबोध आणि प्रयत्न. त्यांनी स्वतः आत्मबोधाचा प्रत्यय घेतला, प्रबोधनाद्वारे सगळ्यांना मार्गदर्शन केलं आणि प्रत्येक साधकासाठी जीवापाड प्रयत्न केले त्यांनी साधने रमावं याच्यासाठी. मी एक सुभाषित वाचलं होतं की सुवर्णाची फुलं करणारे खूप असतात पण त्याच्यात सुगंध भरणारा कोणी एखादाच असतो. आपली जीवन सुगंधी करण्यासाठी स्वामीजींनी त्यांचा देह चंदनासारखा झिजवला. प्रसंगी ते आईच्या मायेची पखरण करत असत पण कधी कधी पित्याच्या भूमिकेतूनही काही मार्गदर्शन करत असत. तर कांचन, ते तुझ्याकडे अशा काही आठवणी आहेत का?
हो, नक्की आहेत. म्हणजे ते खरंच खूप खूप प्रेमळ आणि असे मायाळू होते पण कधी कधी ते आम्हाला रागावलेले आहेत की त्यांना ज्या पद्धतीने आमचं जीवन अभिप्रेत आहे तसं जर थोडंफार इकडे तिकडे जरा जरी झालं तरी ते कडक शब्दात हजेरी घेत असत. एकदा असं झालं की आपलं खांडेकरांकडचं केंद्र होतं आणि स्वामीजींची ज्ञानेश्वरी ते ओव्या लिहित असत ते झालं आणि ताई आपल्याकडे पूर्वी येत असते ताई म्हणून तर ती खूप रडत होती आणि असं व्हायचं की ती दुकानात आली तरी रडायची. म्हणजे कायम ती रडतच असायची आणि काय तिला प्रॉब्लेम होता किंवा काय कळायचं नाही. पण त्या दिवशी स्वामी खूपच असे त्रासलेले होते आणि बोलत होते तिला रागावून की मी इथे आनंदाची लयलूट करण्यासाठी बसलो आहे आणि तुम्हाला रडायला होतंय काय? काय तुम्हाला कमी आहे? काय कमी? असे थोडा त्यांचा स्वर पण तीव्र झाला. आणि मी तळमळून सांगत असतो आनंदात राहा, छोट्या छोट्या गोष्टीने तुम्हाला व्यग्र व्हायला होतं काय वगैरे असं. आणि मग ताई घाबरून प्रसाद घेऊन गेली आणि तिथे जे 10-7 जण काही होते साधक त्यांनी नमस्कार केला आणि शेवटी मी नमस्काराला गेले. आणि खर तर ती माझी अमर्यादा झाली. मी स्वामींना असं म्हटलं की कळवळून म्हटलं की स्वामीजी किती तुम्हाला त्रास होतो, ताई किती त्रास देते तुम्हाला, असं नाही व्हायला पाहिजे खरं. खलास स्वामींचा चेहरा एवढा बदलला, त्यांना ते अजिबात आवडलं नाही आणि मला एक क्षणभरा ते गंभीरपणे बघत राहिले आणि मला म्हणाले की आपण फक्त आपल्या पुरतं बघावं, बाकीच्यांचा विचार करायची तुला आवश्यकता नाहीये. आणि ताईचंच म्हणत असतील तर मी आणि ताई आम्ही बघून घेऊ, तू त्यामध्ये पडू नकोस. आपण फक्त आपली साधना आणि आपला व्यवहार हे सांभाळलं तरी पुरे.
दुकानातही अशी एक काहीतरी पाठी
हो, दुकानामध्ये आणि अशी पाठी होती की साधकाने आपल्या पुरतं पाहावं, इतरांच्या गुणदोषांची चर्चा करू नये.
खरं
तो एक फार मोठा धडा स्वामीजींनी शिकवला आणि तो आजही म्हणजे अजूनही असा प्रयत्न होतो, कधी चुकतं कधी बरोबर येत पण ती आठवण चित्रा कायमस्वरूपी हृदयात कोरून.
खरे खरे, संतांच्या सहवासात आपलं आचरण कसं पाहिजे हे आम्हालाही एक अमूल्य
धडा स्वामीजींनी घालून दिला.
अजून काही अशा काही
असं झालं की स्वामीजींच्या प्रवचनामध्ये स्वामीजी पंचदशीतले काही श्लोक उद्धृत करत असत आणि मोठं गोड म्हणायचे ते त्याचा अर्थ आणि सगळं फार छान वाटायचं. ते एक श्लोक फक्त मी सांगते, धर्म मेघम इमं प्राहुः समाधिम योग वित्तमाः वर्षत्येष यतो धर्म्या मृतधारा सहस्रशः. म्हणजे योगी महापुरुष समाधीमग्न असतो तेव्हा कसं कशी त्याची अंतरस्थिती असते, धर्म मेघांचा मेघांची बरसात त्याच्या अंतःकरणात होत असते, अशा अर्थाचं ते आहे. इतकं असं छान वाटायचं तर मला असं वाटलं की आपण पंचदशीचा थोडा अभ्यास करावा म्हणून मी आणली आणि थोडं वाचन आणि छान वाटायचं, आनंद व्हायचा. तर एक दिवस मी स्वामीजींकडे गेले होते, स्वामीजी पौढले होते, त्यांना मी अगदी असं आनंदाने सांगितलं की स्वामीजी मी अलीकडे थोडं पंचदशी वाचायचा अभ्यासाचा असा प्रयत्न करते. त्यांचा चेहरा एकदम बदलला, म्हणजे असं छान होते बरं का ते एकदम प्रसन्न पण ऐकता ऐकता एकदम बदलला. आणि मला म्हणले आपल्याला काय करायचे पंचदशी, तुला काय प्रवचन करायचे? तर आणि मग म्हणाले एक असं त्यांची ती पद्धत होती, एक मिनिट थांबले, त्यांना जे सांगायचं असायचं ठसवून मला म्हणाले आपल्याला गीता ज्ञानेश्वरी दासबोध एवढं पुरे आहे, त्याच्यातलं काही वाचावं आणि आपल्या आचरणात ते कसं येईल ते पाहावं. आचरणात्मक परमार्थ हा खरा परमार्थ आहे आणि असा परमार्थ मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. तुम्ही कुठेही इकडे तिकडे होऊ नका, तुम्हाला सद्गुरू भेटलेले आहेत, त्यांनी साधना दिलेली आहे, तर आता तडक आत्मदर्शन गाठा.
खरंय खरंय खरंय, आपल्या स्वामीजींच्या कार्याचं हेच गमक आहे असं वाटतं की आचरणात्मक परमार्थ व्यवहार ही परमार्थाची आपण केलेल्या साधनाची प्रयोगशाळा आहे असं वाटतं. तर गिरीश, स्वामीजींचं तुलाही वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं, तर व्यवहारकाळी त्या मार्गदर्शनाचा तू कसा काय फायदा करून घेतलास किंवा तू कसा त्याप्रमाणे आचरण ठेवलंस तुझं?
मला एक आठवण सांगायची वाटते ते, जेव्हा मी फिलिप्समध्ये प्रोडक्शन ऑफिसर म्हणून शॉप फ्लोअरवर काम करत होतो आणि आमच्या कामाचा एक असा भाग होता की बेसिस कामगारांवर कारवाई करणं, त्यांच्यावर डिसिप्लिनरी ऍक्शन घेणं हा माझ्या कामाचा एक भाग होता. तर तिथे एक सच्चिदानंद नावाचा एक कामगार होता, नावच सच्चिदानंद होता पण तो तसा वेगळा होता. तर त्याला अनेक वेळापूर्वी बेशिस्त वर्तनाबद्दल वॉर्निंग लेटर किंवा समज दिलेली होती आणि एक दिवस असाच तो त्याची जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी गेला असताना मी आणि एक माझा मित्र तिथे त्याला आम्ही समजावून सांगतो की तू जागेवर जा. तर त्यावेळी त्याने आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला शॉप फ्लोअरवरती, तर कंपनीने त्याच्यावर डिसिप्लिनरी ऍक्शन घेतली आणि त्याला सस्पेंड केलं, म्हणजे सस्पेन्शन पेंडिंग एन्क्वायरी असं होतं. आणि त्याच्यानंतर मला साक्ष द्यायची होती तर मी स्वामीजींना भेटलो आणि स्वामीजींना सगळं प्रसंग सांगितला तर ते म्हणाले की तू सगळं पाहिलेलं आहेस ना, घटना कशी घडली त्याने विचारून घेतलं आणि म्हणाले की आपण 700 द्यायची. आणि माझ्या मनात एक अशी गिल्ट होती की मी स्वामीजींना म्हणालो की जर मी 700 दिली तर याची नोकरी झाली. तर स्वामीजी मला असं म्हणाले की तू हे अपराधीपणाची भावना मनातनं काढून टाक, तो त्याच्या कर्माने त्याची नोकरी जाणारच आहे म्हणाले, तू निमित्त मात्र हो. तू निमित्त मात्र हो म्हणाले, तू साक्ष द्यायचीस, तू आपलं स्वधर्म कर्म हे केलंच पाहिजे. हे आता मला लक्षात येतं की स्वधर्म कर्म किती कठोर असतं तरी आपण ते करायला पाहिजे. आणि माझ्या मनात अजून एक हवं होतं की जर नंतर त्याने काही आपलं भरवाईट करायचा प्रयत्न केला तर अशी एक भावना मनात असते. तर स्वामीजी मला असं म्हणाले की आपला संघर्ष त्या व्यक्तीशी नाहीये, त्याच्या त्या वर्तणुकीशी फक्त आपला संघर्ष आहे. तर परत कधी भेटला तर आपण प्रेमानेच त्याच्याशी बोलायचं आणि तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, रामराय तुझं रक्षण करील असं मला ते म्हणाले. आणि मी तशी साक्ष दिली, खरंच त्याची नोकरी गेली आणि पुढे तो रिक्षा चालवत असे आणि 2 वर्षांनी तो खरंच मला युनिव्हर्सिटी चौकात भेटला. त्याने रिक्षा अशी आडवी करून तो उतरला. सुरुवातीला थोडासा त्याचा आवेश होता पण मी अतिशय शांतपणे त्याच्याशी बोललो, म्हटलं मी माझं कर्तव्य केलं. त्याने विचारलं तू काय मिळवलंस मला काढून, असं त्याने विचारलं. म्हटलं मी माझं कर्तव्य केलं, मला काहीच मिळवायचं नव्हतं. आणि त्याला सांगितलं आपण पूर्वी या विषयावर अनेक वेळा तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला होता. पण तो देखील नंतर बोलत असताना मवाळ झाला, त्याला बोलणं पटलं, त्याची चूक त्याला उमगली होती असं वाटलं. आणि खूप आमचा म्हणजे प्रेमाचा तसा पुढे संवाद झाला.
खरं म्हणजे स्वामीजींनी जो एक धीर दुला दिला तुला, त्याचा तुला नक्कीच फायदा झाला.
म्हणजे एक त्यांनी निर्भयता शिकवली, आपण निर्भयपणे स्वधर्म कर्म करायचं,
आत्मिक बळही वाढवलं पाहिजे आपण आपलं,
आणि परिणामांची चिंता करायची नाही आपण, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. चांगलं सांगण्यात एकदम ठामपणा होता.
आणि अजून काही असं तू जीवनात स्वामीजींच्या प्रबोधनातून काही असे निश्चय केले आहे का काही?
एक दिवस खूप पाऊस पडत होता, संध्याकाळची वेळ होती, अध्यात्म मंगलधामचं केंद्र होत आणि एक 10-12 मंडळीच केंद्रात उपस्थित होती. मी अगदी पुढे बसलेलो होतो. स्वामीजी केंद्रात येऊन बसले तर मी पाहिलं तर त्यांचा झप्पा अर्धा भिजलेला होता, धोतर पूर्ण भिजलेलं होतं. आणि स्वामीजी अतिशय कौतुकाने येणाऱ्या साधकांना म्हणत होते की एवढी थंडी वारा पाऊस असताना तुम्ही कशाची पर्वा न करता तुम्ही केंद्रात आलेला आहात. भगवंत तुमचं कल्याण केल्याखेरीज राहणार नाही. तुम्ही भाग्यवान आहात. साधन निष्ठा कशी असली पाहिजे हे मला स्वामीजींकडे पाहून कळलं. आणि आपण काही झालं तरी केंद्रात उपस्थित राहिलाच पाहिजे एक असा मोठा संस्कार त्या घटनेमुळे कायमचा माझ्या मनावर कोरला गेला.
मी तो नियमित अगदी नियमित केंद्रात येतो. आपला केंद्रातला निवेदनांचा आवाज म्हणजे गिरीश आहे बरं का. त्याच्या एका विद्यार्थिनी त्याला आवाजावरून ओळखलं आणि सर तुम्ही केंद्रात जाताना असं विचारलं. स्वामीजी जसे प्रेरणा स्रोत होते ना तर आत्ताच अभिजित जसा म्हणाला की ते हास्याचा खळखळणारा निर्धर होते. तर कांचनताई तुम्ही सगळ्या मुली म्हणजे तेव्हा मुलं मुली असं स्वामीजींचा वर्धापन दिन त्या स्वामी धरला त्यांचा वर्धापन दिन असा अनौपचारिकरित्या त्यांच्या घरी जाऊन साजरा करायचा. तर तेव्हा काही याच्या गमतीशीर गोष्टी घडायच्या काही सांगशील का?
ते मुख्य म्हणजे आम्हाला दोघींना मला आणि सुमित्राला गवळण म्हणायला सांगायचे तर आणि बाळाच्या गुणगुणाचे दाने बाळ दिसलं ते गोजीरवाणे आणि ते होळी बघ असं वाटायचं की हे स्वामीजींचंच रूप आहे. आणि त्याच्यामध्ये अशा ओळी आहेत की तुम्ही लपवू नयाचा भवराग आळ घेता शारंग धरा तुम्ही बारा घरच्या बाराग गोकुळ जाणारी. तर बारा घरच्या बारा म्हटलं ना की आम्ही तिथे बारा जणीच असायचो आणि मग स्वामीजी खूप हसायचे आणि कौतुकाने बघून असं सल्ला त्यांना म्हणायचे की बघा बारा जण बारा घरच्या बारा जणी गोळा झालेले आहेत आपल्याकडे अशी अशी मजा यायची. आणि तुला सांगते चित्रा सोमवारी स्वामी आम्हाला दुकानाला सुट्टी असायची तर रात्री बोलवत असत 9 ते 10 असं साधारण आणि अगदी अगदी मोकळे असत आणि आम्हाला इथे खूप मोकळं करत असत. त्यांना असं वाटत असतं की ते म्हणत असत की माझ्या वेळी म्हणजे आमच्या वेळी एवढे कष्ट नव्हते तुम्हाला खूप कष्ट पडतात. तर थोडंफार आपण हास्य विनोद केले की तुम्ही मोकळे होता साधनेला चांगल्या प्रकारे लागता कर्म तुमची उत्तम करता असंच मला अभिप्रेत आहे. तर ते जी मजा करायचे ना तिथे गोपाळ गायन समाज जवळ होतं आणि ते भरपूर त्यांनी गायन ऐकलेलं होतं तर ते मोठ्या मोठ्या गायकांची नावं घ्यायचे आणि म्हणायचे की अल्लादिया खा तर कांचनला असं वाटतं की अल्लाउद्दीन खिलजी असं काही नाही बरं का. किंवा ते काहीतरी बडे गुलाम अली खा असं काही नाव आहे तर म्हणलं की राधिकाला वाटलं की बडे गुलाबजाम खा असं म्हणे या मुली करतात. अशी खूप मजा करायचे आणि ते खर्जातला सा असं लावायचे आणि कोणाचं तरी नाव घ्यायचं जसं मोठ्या गायकाचं आणि ते कसा सा लावतात आणि इतके खोल ते खरंच ते सा तो न्यायचे ना की अक्षरशः आम्ही सगळ्या जणी त्यांना म्हणायचो ओ पुरे पुरे तुमचा काय त्रास होईल तुम्हाला अशी अशी खूप मजा यायची. किंवा अजून मला आठवत आहे की ते तराणा म्हणून गाण्या जो प्रकार असतो तर तो दोन दगड गडगडत पडले ह्या ओळी ते त्या तराण्यासारख्या इतक्या गाऊन दाखवायचे गडगडत 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 गडगड असं वेगवेगळ्या प्रकारे की अक्षरशः आम्ही हसून आमची मुरकुंडी वळायची आणि सरलाताई म्हणायचे की हो पुरे तुम्ही काय असं त्यांना करता अशी अशी खूप मजा यायची चित्रा. आणि अच्छा
हलकं फुलकं
अगदी 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 आणि त्यातनं नंतर मग काय व्हायचं ताराला अभंग सांगायचे सुलोचनाला आणि मग थोडं नाम सांगायचे आणि सगळं वातावरण इतकं सुंदर आणि शांत होऊन जायचं मन पण आमची सगळ्यांची एकदम निवून जायचे.
अरे अगदीच खरंय खरंय. राधिकाताईची आठवण पण आहे अशा
आहे आहे
काहीतरी तर एकदा माहिती होती
हो एकदा खूप गमतशीर आहे ते खूप चिडवायचे म्हणजे आम्हाला आणि असं मोकळं आम्ही पण व्हायचो तेही व्हायचं. तर एकदा काय झालं त्यांना आवरावरी खूप आवडायची घरची सारखी आवरावरी ते करत असत कोणाला तरी मदतीला घेऊन तर ते म्हणायचे की मग घर नवीन वाटतं आणि स्वच्छताही होते त्यामुळे मला आवडतं म्हणायचे. तर एकदा ती खूप आवराआवरी त्यांनी केली आणि राधिका ध्यानाला आली आणि म्हणलं थांब थांब तिथेच थांब, मी तुला आधी दाखवतो मी काय काय केलंय, कुठे काय हलवलंय, हे कपाट तिकडे घेतलंय, तो दिवाण इकडे घेतलाय, हा फोटो इकडे हलवला, असं खूप सारं सांगितलं. आणि मग एकदम म्हणलं त्या काल त्या कोपऱ्यात टेबल होतं ना, तर ती हो आणि ती हो हा हो हो असं करत होती. म्हणलं की ते टेबल वर ठेवलंय असं आढाकडे बघितलं त्यांनी, तिने पण पाहिलं आणि हा हा असं केलं. इतके स्वामी आणि सरला ते एवढे हसले आणि राधिकाचा चेहरा अक्षरशः म्हणजे असं. तर स्वामीजी एक मिनिटांनी काय म्हणाले की सरलाताई सद्गुरुनिष्ठा सद्गुरु वचनावर असा दृढ विश्वास पाहिजे म्हणजे परमार्थ सफल होतो असं. आणि मग म्हणले बस आता ध्यानाला ध्यान म्हणले
खरं म्हणजे
असे खूप मजा करायचे ते चित्र
सगळ्याची शेवटे सहसा बोलणे तो पडला उपदेश साधनेकडे
मोहरात सगळ्या साधनेकडे.
खरंय खरंय सद्गुरूंच प्रत्येक वाक्य हृदयाची जपणारे अगदी दृढ धरून ठेवणारे असे आपले स्वामीजी स्वामी मकरंदनाथ आहेत. तर त्यांचं आणि स्वामीजींचं एक प्रकारे भावैक्य होतं, स्नेहबंध होता. तर सगळ्याच साधकांचे त्यावेळेच्या साधकांकडे अशा आठवणी आहेत. तर गिरीश तुझ्याकडे अशी काही एखादी आठवण आहे का?
हो, एक निश्चित आठवण आहे माझ्याकडे. कशी आम्ही त्यावेळी घरी एक नवीन देव्हारा केला होता आणि त्या देव्हाऱ्यामध्ये बसण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती बसवायची होती. तर त्या देव्हाऱ्याच्या साईज मध्ये बसेल अशी ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती बाजारात मिळत नव्हती, ज्या होत्या त्या थोड्या मोठ्या होत्या. तर मी सहज विलासदादांना त्यावेळी म्हणालो की असं मूर्ती मिळत नाहीये त्या साईजची. तर तुम्हाला अरे आपल्याकडे वरती अध्यात्म आमच्या वरच्या केंद्रात स्वामीजींची बागेश्वर निवास मधील मूर्ती तिथे ठेवलेली आहे. त्यावेळी बागेश्वर निवास रिडेव्हलपमेंटचं काम सुरू होतं, तर तू स्वामीजींना विचार आणि ती मूर्ती घेऊन जा असं विलासदादा मला म्हणाले. तर मी स्वामीजींकडे गेलो आणि त्यांना विचारलं की असं असं मला ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती ही साईज मध्ये बसते तर नेता येईल का? तर स्वामीजी मला म्हणाले तू ही मूर्ती जरूर ने पण तू मकरांना विचार, त्याला विचारून तू ने. स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाचे ते विश्वस्त होते. त्यावेळी मी त्यावेळेचे मकरंद बसे त्यांना भेटलो आणि त्यांना असं सांगितलं की स्वामीजीने मला तुम्हाला विचारून ही मूर्ती न्यायला सांगितलेली आहे. त्यावर मकरंदनाथ असं मला म्हणाले की अरे तुला स्वामीजीने ही मूर्ती न्यायला सांगितली आहे तर माझ्या परवानगीचा प्रश्नच येत नाही. आणि मग असं म्हणाले की पण तू असं कर, तू मूर्ती जी विकत घेणार होतास तशी तू घे आणि ती मूर्ती तू केंद्रामध्ये आणून ठेव आणि आपण जेव्हा ते नवीन होईल काम पूर्ण तेव्हा ती मूर्ती आपण तिथे हलवू असं तू सांग स्वामीजीना. स्वामीजीना जाऊन सांगितलं की मला मकरंदनी परवानगी दिलेली आहे मूर्ती न्यायला आणि त्यांनी सांगितलं की तू मूर्ती घेऊन तिथे बसव. तर अतिशय प्रसन्नतेने ते हू असं म्हणाले, त्याला फार समाधान झालं म्हणजे मकरंदनी सांगितलं तसंच करायचं.
अजून तुझ्याकडे काही आठवणी आहेत का? कारण अजून आपल्याला आहे वेळ आहे ना, त्याच्यानंतरचा थोडासा वेळ आहे ना.
मी एक हलकी फुलकी आठवण सांगतो. मी साधारण 89 डिसेंबरच्या सुमारास नवीन स्कूटर विकत घेतली होती आणि मला स्वामीजी कधी भेटतात भेटत नाहीत फारशी माहिती नव्हती आणि कुठलीही नवीन गोष्ट घेतली तर प्रथम स्वामीजींना जाऊन सांगायची. त्यामुळे मी नवीन स्कूटर घेतल्यावर पेढे घेऊन थेट स्वामीजींच्या घरीच गेलो आणि बेल वाजवली. सरलतांनी दरवाजा उघडला आणि सांगितलं गिरीश आलाय म्हणून. स्वामीजींनी आज बोलवून घेतलं, मी त्यांना पेढे दिले, त्याने खूप कौतुक केलं आणि मला म्हणाले की इथे काय आहे, ठराविक माणसं ठराविक वेळी 30-30 माणसं भेटायला येतात, तू कसा अचानक आलास? मला फार बरं वाटलं म्हणाले.
म्हणजे न दुखावता तुला त्यांनी बरोबर.
नंतर हळूच मला निघताना म्हणाले की यापुढे मात्र जेव्हा भेटायला येशील तेव्हा आधी वेळ ठरवून येत जा.
खरं खरं स्वामीजींचं
प्रेमाने शिस्त लावायचे.
अगदी खरंय. खर तर या स्मृती न संपणाऱ्या अशा आहेत. पारिजातकाचा सडा आपण पाहिल्यावर तो जर गोळा करायचा म्हटलं तर आपण भांबावून जातो. तशाच या स्मृती आपण यांना सांगताना आणि आपण ऐकतानाही आपली तारांबळ झाली की नक्की हृदयात काय काय साठवून जावं. तर या मुलाखतीला आपण स्वल्प विराम देऊया आणि परत कधीतरी यांची मुलाखत अशीच घेऊया असं मी स्वामीजींना प्रार्थना करते की आपण कधीतरी परत यांची मुलाखत घेऊया असं. हरिओम.
श्रीराम, आपल्या इथे एक निवेदन आलेलं आहे. MH14CC9617 या गाडीच्या काचा उघड्या आहेत, तर ज्या कोणाची ती गाडी असेल तर त्यांनी त्वरित तिथे जाऊन त्या काचा बंद करून घ्याव्यात. परमार्थ उलगडणारं एक प्रमुख साधन म्हणजे प्रश्नोत्तर. स्वामी माधवनाथ त्याला सत्संग म्हणायचे. आजही स्वामी मकरंदनाथ दर गुरुवारी होणाऱ्या सत्संगांच्या माध्यमातून साधकांच्या पारमार्थिक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करत असतात. मंडळ आज एक बहुमूल्य भेट आपल्याला देत आहे. 2015 सालातील स्वामी मकरंदनाथांच्या सर्व सत्संगांची ऑडिओ सीडी आज प्रकाशित होत आहे. आजचे आपले प्रमुख अतिथी आदरणीय अरविंदराव खळदकर यांच्या शुभ हस्ते ही सीडी प्रकाशित होत आहे. अरविंदराव तसं म्हटलं तर आध्यात्मिक ओढ असलेले कर्मयोगी आहेत असं मला वाटतं. अरविंदराव असिस्टंट इन्कम टॅक्स कमिशनर होते आणि त्यानंतर टॅक्स विषयक सल्लागार म्हणून देखील कार्यरत होते. वरिष्ठ स्वयंसेवक आदरणीय डॉक्टर श्रीपतीजी शास्त्री यांच्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याकडे ते आकृष्ट झाले. त्यांचा अनेक शैक्षणिक आणि सेवाभावी संस्थांशी निकटचा संबंध आहे, परंतु जनता सहकारी बँकेच्या चेअरमन पदाची त्यांची कारकीर्द खूपच गाजली. जनता सहकारी बँकेला अत्यंत अडचणीच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी अरविंदराव आणि त्यांचे सहकारी यांनी अथक प्रयत्न केले. एखादा चमत्कार वाटावा अशा रीतीनं बँक पुनश्च भरभराटीला आणली. त्यावर त्यांचं नवल वर्तले नावाचं एक पुस्तकही प्रकाशित झालेलं आहे. आणि या धकाधकीच्या दरम्यानच त्यांची आणि स्वामी मकरंदनाथांची भेट झाली. त्यांचा खूप जवळून असा संबंध आला आणि त्याचं दृढ स्नेहामध्ये रूपांतर झालं. परमार्थ आणि स्वकर्म यांची सांगड जीवनात असावी या मकरंदनाथांच्या उपदेशाशी ते पूर्णतः सहमत आहेत. आदरणीय अरविंदरावांना मी विनंती करतो की त्यांनी आता सीडीचं प्रकाशन करावं.
ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। परमो स्वामी रूपानंद परमो स्वामी माधवनाथ महाराज यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून मी सुरुवात करतो। परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होत आहे। ही जी सीडी आहे त्याचं प्रकाशन झालंय मी जाहीर करतो। मला जेव्हा या कार्यक्रमासाठी बोलावण्यात आलं त्यावेळेला मी अतिशय तात्पुरतीने विनंती हे बोलवायला आलेलं सांगितलं की मला बोलू नका। पर्याय जर असता की जायचं का नाही तर नाहीचा पर्याय मी सहज स्वीकारला असता। म्हणून काही ठिकाणी नाही म्हणता येत नाही आणि विनंती अमान्य करण्याचा प्रश्न आलाच नाही, पण मोठ्या अनिच्छेने मी हो म्हटलं। एकतर मुळात संकोची वृत्तीचा स्वभाव आहे, पण आता समोर आलेलंच आहे तर गेलं पाहिजे या भावनेतनं मी आलो। अर्थात त्याचे लाभही असतात। रविवारच्या एका सकाळी आळशीपणाने उठून तासभर वर्तमानपत्र वाचून सावकाश आंघोळ करण्यापेक्षा सकाळच्या एक दोन तासामध्ये आपल्यासारख्या साधकांच्या सहवासामध्ये राहण्याचे लाभ हे निश्चित असतात, हे काही अमान्य करता येणार नाही। आपण सगळे माझ्यापेक्षा भाग्यवान आहात। त्याचं कारण असं आहे की आपणा सर्वांना देहधारी सद्गुरूंचा सहवास लाभलेला आहे आणि त्यांची सेवा मी वाच्यार्थाने म्हणत नाही, त्यांच्या शिकवणीचं पालन करून जी होते ती पण सेवाच आहे, ती करण्याचं भाग्य आपल्याला लाभलेलं आहे। मला तसं भाग्य लाभलेलं नाहीये। स्वामीजींसारख्याचा सहवास मिळतो हे खरं आहे, पण सद्गुरू म्हणून जो सहवास मिळायला हवा आणि शिकवणीचं त्यांच्या पालन करायला हवं देवधारी सद्गुरूंच्या शिकवणीचं ते काही माझ्याकडून झालं नाही। म्हणून आपण अधिक भाग्यवान, मी भाग्यवान नाही स्वतः असं म्हणत नाही, पण आपण अधिक भाग्यवान आहात। हे क्षेत्र याच्यावर बोलणं हे कठीण आहे, त्यामुळं या विकेटवर मी किती वेळ टिकेन मला शंकाच आहे। 15 मिनिटं दिली आहेत त्यांनी, सेल्फ आउट होण्याची शक्यता जास्त आहे। माझ्या आयुष्याच्या पाठीमागे जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला असं दिसून येतं की क्षणोक्षणी एका शक्तीने मला सांभाळलं। मी इन्कम टॅक्स सारख्या खात्यामध्ये होतो, काही खाती बदनाम असतात, पोलीस खातं आहे, इन्कम टॅक्स आहे, हे बदनाम झालेली खाती आहे त्याच्यामध्ये होतो, पण त्याच्यामध्ये असताना देखील आपल्याला वारंवार कोणीतरी सांभाळलं हे खात्यातनं बाहेर आल्यानंतर मला जाणवलं। त्याच्या वेळेला कधी जाणवत नाही आपल्याला, आणि पुढच्या प्रवासामध्ये देखील अनेक वेळेला आपल्याला सांभाळलं अशी जाणीव माझ्या मनामध्ये त्या वेळेला प्रकर्षाने निर्माण झाली। हे कसं झालं असेल, हे कुणी केलं, ती मला एक शक्ती वाटत असे, पण नंतर जेव्हा काही गंतव्य स्थानावर मी जाऊन पोहोचलो आणि अनुग्रह वगैरे घेतला त्यावेळी मला असं जाणवलं की हीच ती शक्ती असेल ज्याने मला सांभाळलं। या प्रवासाच्या दरम्यान सत्पुरुषांची भेट होण्याचा योग मात्र आला आणि असेही असेल की त्या सत्पुरुषांच्या संपर्कातनं मी वारंवार या क्षेत्राकडे ओढला गेलो असंही असेल. 1976 साली मी सातारला इन्कम टॅक्स ऑफिसर होतो आणि त्यावेळेला तिथे आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती असेल राणा गोडबोले, त्यांना भाऊ काका गोडबोले असं म्हणत किंवा अगदी समाज त्यांना बन्यापू गोडबोले या नावाने ओळखतो. त्यांचा सकाळी मला फोन आला, खरंतर राय येता का? म्हणलं काय काम आहे? म्हणजे केशवराव आलेत. म्हणलं कोण केशवराव? असं मी त्यांना विचारलं. हो म्हणले केशवराव बेलफडे आलेत. सुदैवानी मी जरी या क्षेत्रात नसलो तरी वाचनाची मला खूप आवड आहे आणि वर्ज्य काही नाही वाचनात. त्यामुळे बेलफड्यांचा आनंद साधना नावाचं एक अप्रतिम पुस्तक मी जवळजवळ तरी पारायणात शिकले. त्यामुळे केशवराव बेलफडे म्हटल्यानंतर पटकन माझ्या लक्षात आलं की आपल्याला कुणासमोर जायचं आहे. साधारणतः इन्कम टॅक्सच्या खात्यामध्ये किंवा पोलीस खात्यामध्ये ताठा असतो एक अधिकाऱ्यांमध्ये, तो माझ्यात नव्हता असं मी म्हणणार नाही, होताच. मी गेलो भेटायला. भेटायला गेल्यानंतर ज्यांनी त्या प्रेमळ दृष्टीने माझ्याकडे पाहिलं तिथे चटकन त्यांच्या पाया पडलो. असं कधीही पूर्वी मला झालं नव्हतं. मी 3 वर्ष सातारला होतो, गोंधळ्याची माहिती महती मला माहिती नव्हती विशेष. त्या पुस्तकातनं काही जे थोडी आली असेल माहिती झाली असेल तेवढीच. एकदा मसवडला जाताना एक 10 मिनिटं गोंधळ्याला थांबलो असेल एवढंच. पण केशवराव वेलसरांकडे पाहिल्यानंतर चटकन पायावर डोकं ठेवावं अशी एक प्रबळ उर्मी मनामध्ये आली आणि मी त्यांना वंदन केलं. आणि मग त्यांनी त्यांची काही अडचण होती इन्कम टॅक्स म्हणली संस्थाना संबंधी, ती त्यांनी विचारली मला. त्याला काय यथामती हे काय माझं ज्ञान असेल ठेवलेलं त्याप्रमाणे मी त्यांना उत्तर दिलं. त्यांचं मला एक खूप ही अध्यात्मातली मंडळी त्याचे कणखर असतात. मी त्यांना उपाय सांगितलं, तुम्ही असं असं करा असं असं करा. ते म्हणले आम्ही हा उपाय नाही करणार म्हणले, कारण गोंधळेकर महाराजांनी आपल्या विलामध्ये जे सांगितलंय त्याच्या पलीकडं आम्ही एक शब्द देखील जाणार नाही. आम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागला तरी चालेल असं त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये मला सांगितलं. आणि मग प्रेमाने इतकी चौकशी केली मागे की आपण काय उपासना करता का, पूजा करता का. त्याला नन्नाचा पाडाच होता ना माझा, त्यामुळं त्यानं त्याप्रमाणे मी नाही म्हणून उत्तर दिले. पण त्याचं कुठलंही करत जा वगैरे असं काही सांगितलं नाही, चौकशी केली. पण त्या चौकशी करण्यामध्ये देखील एवढं परम प्रेम भरलेलं होतं की त्याच्यामुळे माणूस कुठलाही भारावून जाईल. त्या वफुवाळ्यांचे फार वाक्य हे चांगलं, एक क्षण भाळण्याचा आणि बाकीचे क्षण सांभाळण्याचे. हे वाक्य अध्यात्मात आणि व्यवहारात दोन पद्धतीचे येत अर्थ दोन पद्धतीने होतात. व्यवहारातला एक क्षण भाळण्याचा बाकी सांभाळण्याचा हा आपल्याला लग्नाचा अनुभव असतोच. पण अध्यात्मात असा आहे की एक क्षण जर तुम्ही सद्गुरूंवर भाळला तर बाकी सगळं ते तुम्हाला सांभाळतात, तुम्हाला काय करावं लागत नाही. हे भांडणं सांभाळणं जे आहे ते अध्यात्मातलं भांडणं सांभाळणं फार मनोहारी आहे, याच्यात शंकाच नाही. पण ते माणसाच्या आयुष्यात यावं मात्र लागतं, सगळ्यांच्याच आयुष्यात येतं असं नाही. जगात मुळात 7 लोकांची संख्याच कमी आहे, ती फार वाढत असेल तर फार हळूहळू वाढते, एकदम काही त्याचा स्फोट बीट होत नाही. त्यामुळे ही शक्यता जी असते ती भाग्यवान लोकांच्या आयुष्यामध्येच येते. नंतर अनेक लोकांच्या सहवासामध्ये जेव्हा बँकेमध्ये अध्यक्ष झालो त्यावेळेला गोंधळेला गेलो, महाराजांच्या पादुकावर डोकं ठेवलं आणि त्यांना कळवून प्रार्थना केली की हे काम मी संघाचा स्वयंसेवक आहे त्यामुळं विहिरीत उडी मार म्हणलं की मारायची, हे शिक्षण आहे त्यामुळे हे काम कर म्हणल्यावर करायचं. मला काय बँकिंग माहीत नव्हतं, इन्कम टॅक्समध्ये आयुष्य काढलेला माणूस बँकिंगचा ओकट हो मला कळत नव्हता. बँकिंगमध्ये आयुष्य घालवले लोक असतात तेही मला ज्ञान काही नव्हतं आणि आजही फारसं ज्ञान आहे असं मी म्हणू शकत नाही. म्हणून मी शेवटी आश्रय घेतला धन कळवळी प्रार्थना केली की हे माझ्या बुद्धीच्या शक्तीच्या पलीकडचं काम आहे. तेव्हा पहा आता कसं करायचं. आणि ते झालं बा चमत्कारच झाला तो. त्याला मी काय निमित्त मात्र आहे एवढं. त्या अग्रभागी मी होतो, त्याच्या पाठीमागच्या ज्या शक्ती होत्या या सगळं काम करणाऱ्या, त्याच्या अग्रभागी नियतीने मला ठेवलं होतं, तसा राहिलो मी. आणि जेव्हा आम्ही त्याच्यातनं यशस्वीपणे बाहेर झालो आलो, त्याला पुन्हा आम्ही 1 एप्रिल 2 एप्रिलला बाहेर आलो. मी ताबडतोब 4 एप्रिलला कोणत्याला जाऊन पाया पडून निवेदन केलं की आपण मला सांभाळलं. हा लौकिकातला अनुभव आहे आणि असे लौकिकातले अनुभव अनेक येतात, पण पुढचा अनुभव मात्र ही खंत असते. त्यासाठी काय करायला पाहिजे असा ज्या विचार करतो, खूप गोष्टी हे करू ते करू ते करावं, आपण जप वाढवावं, अमकं करावं तमकं करावं, परंतु ज्या व्यवहारातल्या उपाधी आहेत त्या सांभाळता सांभाळता ते होतच असं सांगता येत नाही होत. एक ठराविक गोष्टी झाल्या सांगितलेली काय, ज्याला गुरुपदिष्ठ आपण उपासना म्हणतो, की बाकी होते असं काही सांगता येत नाही. मग त्याच्यातनं माझ्यासारखं मन माझं हे पळवाट शोधतं आणि मी जे म्हटलं मगाशी की गुरु सांभाळतील, या उक्तीचा आधार घेऊन ठीक आहे आपण आहे ते करत राहू, जे आपल्या नशिबात त्याप्रमाणे करू, जे समोर आले ते काम करू, जी उपाधी आहे ती सांभाळू, बाकीचं आपले गुरु सांभाळतील, या भावनेतनं मी पुढे चालतो. कारण दुसरं त्याला उपाय नाही. म्हणजे एखादा आपण संकल्प केला मी अंक करीन, तर परत मनात असं तू कोण करणार आहे, गुरुचं स्मरण करून केलं तर ठीक आहे, पण नाहीतर मी अंक करीन म्हणून त्याच्यात एक अहंकारच आहे ना. मी करीन या म्हणण्यामध्ये पण अहंकारच आहे, तर तो देखील आपल्यामध्ये येऊ नये अशी काळजी ही घ्यावी लागते. आपण कदाचित वाचला असेल, कारण आपण खूप मोठी मंडळी आहात, त्याच्यातल्या काही लोकांनी वाचलं निश्चित असेल. हार्वर्डमध्ये संशोधन झालं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जगातल्या सगळ्या दुःखांचं जे मूळ कारण ते अहंकार आहे. मग ज्ञानेश्वरी जे काय सांगितलंय तेच सांगितलंय ना, की सगळं हे जे आहे ते जगातली सुख दुःख ही जी आहेत, किंवा तुमच्या व्याधी असतील, आणखीन काय असेल, हे सगळं तुमच्या अहंकारामुळे निर्माण झालेल्या गोष्टी आहेत. आणि ते खरंच आहे, ते सांगितलेलं आहे. आता तो टाकता कसा येईल याचा विचार केला पाहिजे. परत त्याच्यामध्ये पुन्हा सद्गुरूंचीच मदत. आपण मी अंक करीन म्हटल्यानंतर जाईलच असं नाही, परंतु त्याच्यात एक आहे, वारंवार सारखं मनात डोकावून पाहावं लागतं, मी कुठेही पाहावं लागतं. आपण इथे एवढे साधक बसलेले आहात, तर माझ्या मनामध्ये सहज एक विचार आला की त्यांच्या तुलनेत आपण कुठे आहोत, तर माझ्या मनातनं उत्तर आलं की आपण त्यांच्यापेक्षा खूप कमी पायरीवर कदाचित असू, त्या पायरीवर आपण नसू देखील. कारण मी मगाशी जसं म्हणलं की आपण अधिक भाग्यवान आहात, पण प्रयत्न चालू असतात आणि त्या प्रयत्न चालू राहण्यामध्ये आणि त्याच्या यशामध्ये शेवटी सद्गुरूंची जी इच्छा आहे त्याप्रमाणेच होणार आहे. कदाचित असं वाटतं की आपण ज्या पायरीला असला त्याच्यापेक्षा मी 2-5 जन्म मागे पण असेल, सांगता येत नाही. कारण भगवंतानी गीतेमध्ये अनेक जन्म संसिद्ध असतो तो या परांगती हे सांगितलेलं आहे गीतेमध्ये. तर त्याप्रमाणे हे करत राहणे, त्या मार्गामध्ये पडून राहणे, आणि तुकारामाने ज्याप्रमाणे तुकारायने म्हटलेलं आहे की तातडी करून उपयोग नाही, प्राप्त काळ घडी आल्याविना, हे परत पळवाट आहे असं काही लोक म्हणतात, माझेच मित्र म्हणतात की असं सांगता ह्या पळवाट आहे, तुम्हाला काही करायचं नाही आहे, त्या क्षेत्रात पुढे काही आपण होऊन नेट लावून हे करायचं नाही म्हणून तुम्ही या सगळ्या सहभागी शोधतात, असे म्हणणारेही टीकाकार म्हणू का मित्र म्हणू असे आहेत. पण हे जे क्षेत्र आहे अतिशय सूक्ष्म सुधारणा आपण जेव्हा झोकावून पाहतो तेव्हा आपल्या झालेल्या होतात, होत नाहीत का होतात, परंतु तुम्ही जेव्हा वर्षानुवर्ष त्या मार्गामध्ये राहता तेव्हा जाणवतं की ह्या सुधारणा अशा तऱ्हेने होत असतात. या सगळ्या याच्यामध्ये आपण मला बोलवलं, मी काही वेळेला कुठे बोलीन तसा वेळा वाकड्यापणे बोललो असेल, काही अधिक्षेपही झाला असेल सांगता येत नाही, त्याच्याबद्दल क्षमाही मागतो. आणि एका अतिशय अनुपम आनंदाचा अनुभव आपल्या सहवासामध्ये मला आला, त्यासाठी खरंच पुन्हा जगन्नियंत्याचे आभार मानून मी माझं मनोगत संपवतो.
यानंतर आपण या सीरीजला काही भाग ऐकणार आहोत.
या सेल्फ अनालिसिस मध्ये एक गोष्ट घडली आणि तुम्ही एखाद्या व्यक्तीशी विशिष्ट तऱ्हेने बोलणं चालणं केलं तर तुम्ही ज्या पद्धतीने बोलणं चालणं करता तेवढी एकच रीत नसते जी तुमच्या प्रकृतीतून बाहेर पडेल. त्यांनी तो दुखावला सुखावला हे काही घडलं असेल ते पण त्याच्यापेक्षाही अधिक काही चांगली पद्धत असू शकेल का तुमच्या आंतरिकची गोष्ट सांगण्यासाठी याचा विचार करायचा कोणी दुसरा नाही करणार. तुम्हीच करणं गरजेचं आहे. तुम्हाला नाराजी प्रकट करायची आहे तर कोणते शब्द वापरावे तुम्ही कोणते वापरले कोणते अजून किती पद्धतीने करता आली असती त्याच्यातली चांगल्यात चांगली पद्धत कोणती नाराज व्यक्त करण्याची देखील याचाही विचार कोणी करायचा तुम्हीच करायला पाहिजे. कारण असं होऊ शकत की नाराजी तुम्हाला व्यक्त करायची त्यामुळं सेल्फ अनालिसिस प्रसंगामुळे घडणार एखाद्या प्रसंगामध्ये तुमचं असणार वर्त तुम्ही हसला ते बरोबर होत का हे तुम्हीच पाहायचंय. तुम्ही टोचून बोलला ते बरोबर होत का हे तुम्हीच पाहायचंय. आणि जग तुम्हाला दीर्घकाळ माफ करत नसत ते सुधारून घेणं देखील गरजेचं असतं जर तसं घडलं तर. आणि मखलाशी करून पॉलिटिकली नाही तर आपलं वर्तन तसं बसतो. अशा प्रकारे जर परत प्रसंग आला तर आपण कसं वर्तन करायला हवं याचं चिंतन करू. या सामान्य गोष्टी आहेत यांनी फार मोठं पारमार्थिक चिंतनाला अडथळा येणार नाही पण समाजामध्ये अविरोध राहण्यासाठी या उपयोगी गोष्टी आहेत. त्यामुळे एका अर्थाने हा अंतर्मुखतेचा भाग आहे.
खर तर अजून अजून ऐकावं असंच ही सीडी आहे. आता प्रकाशित झालेली ही सीडी रुपये 50 या अतिशय नाममात्र किमतीमध्ये ग्रंथविक्री केंद्राजवळ उपलब्ध आहे. आपल्या जवळ जरूर हा ठेवा असावा असं वाटतं. तसंच आपल्या सुहृदांना सुद्धा आपल्याला ही अनमोल भेट आपल्याला देता येईल तर याचा जरूर आपण सगळ्यांनी फायदा घ्यावा असं वाटतं. मंडळाच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण आदरणीय अरविंद रावांचं स्वागत करणार आहोत. मी स्वामीजींना अशी विनंती करतो की त्यांनी ते करावं. गंगे ऐसे निर्मळ मन वचन मृदू स्वामीजींचे जणू सगळे जीवनच या अभंगात आलेले आहे. हा अतिशय गोड असा अभंग आपण तितक्याच गोड आवाजात आता ऐकणार आहोत. सद्भक्त सौ मेधाताई गंधे हा अभंग आता सादर.
गंगे से निर्मल मन गंगे से निर्मल मन मन गंगे से निर्मल मन वचन मृदु जैसे गगन वचन मृदु जैसे गगन गंगे से निर्मल मन माना गंगेचे निर्मळ माना सुख दुखामध्ये सरिता हो सुख दुखामध्ये सरिता आचरण तीर्थाला कुवासा आचरण तीर्थाला कुवासा गंगेचे निर्मळ मना मना गंगेचे निर्मळ मना इंद्रिय दमना माझी धृती हो इंद्रिय दमना माझी धृती तया सत्कर्मी चरती तया सत्कर्मी चरती गंगेचे निर्मळ मना मना गंगेचे निर्मळ मना माधव म्हणे तो नर दान माधव म्हणे तो नर दान नर नोहे नारायण जाण नर नोहे नारायण गंगेचे निर्मळ मना मना गंगेचे निर्मळ मना वचन मृदू जैसे गगन गंगेचे निर्मळ मना मना गंगेचे निर्मळ मना मना गंगेचे निर्मळ मना
यानंतर आपण अजून एक गोड कार्यक्रम करणार आहोत ते म्हणजे स्वामीजींचा एक छोटेखानी ग्रंथ दासबोध नित्यपाठ याच्या 13व्या आवृत्तीचं आपण आज प्रकाशन करणार आहोत. मी परमपूजनीय स्वामीजींना अशी विनंती करतो की त्यांनी याचं प्रकाशन करावं. हा ग्रंथ एका नवीन स्वरूपात आपल्या समोर येत आहे. तसंच या ग्रंथासाठी ज्यांची अनमोल मदत आपल्याला झाली आहे असे काही सत्कार आपण आता करणार आहोत. लाटकर प्रकाशनाचे सद्भक्त श्री आनंद लाटकर यांचा आपण सत्कार करणार आहोत. तसंच याचं शुद्ध लेखन त्यांनी अगदी कटाक्षाने तपासलं अशी नीलाताई सद्भक्त नीलाताईचा आता आपण सत्कार करणार आहोत. यात मला अजून एक उल्लेख असा करावा असं वाटतो की यामध्ये सद्भक्त सौ अनुराधा अनिल कुमार यांचंही आपल्याला खूप मोठं सहकार्य लाभलं. त्यांनी सगळं डीटीपीचं काम याच्यासाठी केलेलं होतं. आपण ज्याची आतुरतेने वाट बघत असतो ते म्हणजे स्वामीजींचं आशीर्वचन. तर मी स्वामीजींना अशी आपल्या सर्वांतर्फे विनंती करतो की त्यांनी आशीर्वचन द्या.
अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. आनंदमानंदकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगींद्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीसद्गुरुं नित्यमहं नमामि. स्वामीजींच्या 101व्या जयंतीचा कार्यक्रम आपण साजरा करतो आहोत. मागच्या वर्षी संपूर्ण वर्षभर स्वामीजींचा शताब्दी समारंभ उत्सव या स्वरूपात आपण वर्षभर साजरा केला. त्यालाही आता एक वर्ष झालं. तो 100वा हा 101वा जयंती उत्सव आपण साजरा करतो आहोत. मला आठवत 2003 साली स्वामी स्वरूपानंदांच्या शताब्दी उत्सवासाठी म्हणून मी पावसला गेलेलो होतो आणि त्याच वर्षी स्वामी अमलानंदांच्या शताब्दी समारंभासाठी म्हणून मी पेणला गेलेलो होतो. वेगाने काळ पुढे गेला आणि त्याच्यानंतर 14 वर्षांनी स्वामीजींचा शताब्दी वर्ष आलं आणि संपलं देखील. हे 101वं वर्ष सुरू आहे. या निमित्ताने केंद्रात जी भाव सुमन व्यक्त केली गेली त्याच्यामध्ये मला असं वाटतं की सद्भक्त लीनाताईंनी असं सांगितलं की लोकमान्य मंडालेच्या तुरुंगातून सुटून आल्यानंतर त्यांनी परत केसरी वृत्तपत्र सुरू केलं आणि पहिला अग्रलेख पुनश्च हरिओम या नावाने लिहिला. तसं शताब्दी नंतरच आपलं हे पुनश्च हरिओम आहे असं त्या म्हणाल्या. खरं म्हणजे सद्गुरूंचा जो बोध असतो तो बोध त्याच त्यांच्याकडे जे आले आले नाहीत त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे सत्शिष्यांचं कामच आहे. आपल्या सगळ्या आपल्यासारख्या सगळ्या शिष्यांचं हे परम कर्तव्य आहे आणि स्वामीजींच्या या शताब्दी वर्षानंतरच्या जयंती उत्सवाचं पुनश्च हरिओम म्हणजे आपल्या तऱ्हेने एकसारखी सलग अशीच भूमिका खरं म्हणजे आहे. आज सद्भक्त अरविंदराव इथं आले, त्यांच्या तुमच्यासारखी उत्तुंग व्यक्तिमत्व ज्यांचा समाजाला खूप मोठा लाभ आहे. आपण कल्पना करू शकतो की एक बँक जर कोलमडली तर काय काय होऊ शकतं. आपण पुण्यात तर हे पाहिलेलं आहे, सर्वसामान्यांना त्याचा बसणारा फटका हा असाधारण असतो. आणि मोठ्या श्रद्धेनी, महाराजांवरच्या श्रद्धेनी, आणि खरंच मी पणा बाजूला सारून आणि कर्तव्य कठोर होऊन निर्णय घेत यशस्वीपणे बँकेची तारू त्यांनी त्याच्यातून अक्षरशः बाहेर काढली. त्यांच्या या यशाचं कौतुक करण्यासाठी म्हणून सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत च्या उपस्थितीत कार्यक्रमही झालेला होता. असे आपण इथं लाभलात याचाही एक आनंद आहे. या निमित्ताने स्वामीजींनी पूर्वी संपादन केलेल्या दासबोध नित्यपाठाचं प्रकाशन आज पुनर्प्रकाशन आज झालं. अभिजितने सांगितलं की हे 13वी आवृत्ती प्रकाशनाची, आणि माझी अशी कल्पना आहे की प्रत्येक आवृत्ती ही 2000-3000 अशा प्रतींची छोटेखानी ग्रंथ आहे. स्वामीजींनी बसल्या बैठकीमध्ये स्वरूपानंदांचा जसा दासबोध स्वरूपानंदांचा ज्ञानेश्वरी नित्यपाठ आहे, तसा साधकांसाठी दासबोध नित्यपाठ आपण करावा. अशा प्रकारे कोणी विनंती केल्यामुळं स्वामीजींनी दुकानामध्ये बसल्या बैठकीमध्ये या 108 ओव्या एका पाठोपाठ एक सांगितल्या, आणि हा दासबोध नित्यपाठ सर्व साधक वर्गासाठी ललामभूत झाला. एवढंच नाही तर सज्जनगडावर देखील याच्या प्रती मागवल्या जातात आणि तिथूनही या प्रती वितरित होतात. या दासबोध नित्यपाठाच्या प्रकाशनाच्या योगाने माझ्या असं लक्षात आलं की स्वामीजींच्या पारमार्थिक जीवनाची खरी सुरुवात दासबोधापासून झाली. आणि हे जे पुनश्च हरिओम आपण म्हटलं तर त्याच्यातला पहिला ग्रंथ परत दासबोध नित्यपाठच प्रकाशित होतो आहे. स्वामीजींच्या हातामध्ये प्रथम दासबोध आला, त्याच्या आधी संतांचं वाङ्मय, भगवद्गीता, उपनिषद हे जरी त्यांच्याकडे असलं तरी गीतेत शिरण्याचा मार्ग मला दासबोधातून मिळाला असं स्वामीजी म्हणतात. पुढे त्यांच्या हातात ज्ञानेश्वरी आली आणि ज्ञानेश्वरीवर त्यांनी प्रवचन केली 40 वर्ष. दासबोधावरही त्यांनी प्रवचन केली. सुरुवातीला आपले गुरु सद्गुरु समर्थ आहेत असाच त्यांचा भाव होता. ज्ञानेश्वरी सांगायला लागल्यानंतर आळंदीचे ज्ञानेश्वर महाराज देखील आपले गुरु आहेत असा त्यांचा भाव झाला. आणि पुढे त्यांना आधुनिक काळातले प्रति ज्ञानेश्वर म्हणता येतील, ज्ञानेश्वरांचा अवतार म्हणता येईल अशा ज्ञानेश्वरीचे अंतरंग अधिकारी स्वामी स्वरूपानंद यांचा अनुग्रह झाला, त्यांच्यावर गुरुकृपा झाली. या संप्रदायामध्ये असणारी सोहम ध्यानाची साधना जे ते आधीपासून करत होते खरं म्हणजे, पण गुरु कृपेनंतर त्याला खरं बळ मिळालं अशी सोहम साधना स्वामीजी करू लागले। ते सोहम बोधानी परिपूर्ण झाले अल्पावधीत। स्वरूपानंदांनी 1973 साली त्यांना संप्रदायाचे उत्तराधिकार सुपूर्द केले। स्वरूपानंदांनी देह ठेवल्यानंतर स्वामीजींनी फार मोठं प्रचंड कार्य नियमित निरूपणाच्या द्वारे चालवलं। 1958 पासूनच ते कार्य चाललेलं होतं। त्या कार्यामध्ये स्वामीजी आणि मातोश्री सरलाताई या दोघांनी वाढवलेलं खरं म्हणजे हे कार्य। स्वामीजींच्या बरोबर सरलाताईंची आठवण झाल्याखेरीज राहत नाही। हे काम त्या दोघांनीही स्वामीजींनी निरूपणाच्या प्रवचनाच्या अंगाने येतील त्या लोकांना अनुग्रह देऊन त्यांचं मनोगत हातात घेऊन त्यांच्या अंतरंगात शिरून त्यांचे विचार बदलून जसं केलं तसं सरलाताईंनी स्वामीजींचा हा फार मोठा परिवार वाढत जाणारा तेवढ्या ताकदीने सांभाळला। सुशिक्षित तरुण परमार्थाकडे येऊ लागले आणि बघता बघता स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ निर्माण झालं आणि एक मोठी चळवळ ध्यानाची साधना आणि नामाची साधना या दोन साधना प्रमुखतः स्वामीजी सांगत असत। या संप्रदायाची साधना ध्यानाची साधना आहे। या नित्यपाठाचं संपादन स्वामीजींनी केलं। या नित्यपाठाच्या योगानी स्वामीजींचा बोधच याच्यातून प्रकट झाला। शब्द आहेत समर्थांचे। स्वामीजींच्या खेरीज जर दुसऱ्या एखाद्या जाणकारांनी दासबोध नित्यपाठ निर्माण केला तर वेगळा होईल याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा। मला एक जण भेटले ते असं म्हणत होते की राजकारण कसं असावं याचं समर्थांनी मार्गदर्शन केलेलं आहे, ते नित्यपाठ कसा करतील तुम्हाला कल्पना येईल। दासबोधामध्ये निसर्गाचे उल्लेख फार येतात। निसर्गाचा समर्थ फार जवळ होते आणि त्याची काहींना रुची असते तर ते नित्यपाठ कसा करतील आपल्याला कल्पना येईल। कोणी मला असं सांगितलं की मॅनेजमेंट कशी असावी याचा एक काय परफेक्ट सायन्स दासबोधामध्ये आलेला आहे, त्यांचा दासबोध नित्यपाठ कसा असेल आपल्याला कल्पना येईल। म्हणून एखाद्या ग्रंथाचं संपादन करत असताना जो संपादन करतो तो आपल्या बोधाप्रमाणे संपादन करत असतो। जसं ज्ञानेश्वरी नित्यपाठाचं संपादन स्वामी स्वरूपानंदांनी केलं। स्वामी स्वरूपानंदांचा जो बोध होता त्याच्याशी करस्पॉन्डिंग ओव्या ज्ञानेश्वरीच्या स्वरूपानंदांनी एकत्र केल्या। त्या अंगाने स्वरूपानंदांचाच बोध प्रकट झाला। ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी ही गीतेवरची टीका तो त्यांचा बोधही आहे, पण ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवांना पाठवलेलं पत्र हा ज्ञानेश्वर महाराजांचा स्वतःचा बोध आहे। उपदेश जरी चांगदेवांना असला तरी त्याच्यात ज्ञानेश्वर महाराजांचा बोध प्रकट होतो। कोणाच्याही जीवनाचं जे प्रतिबिंब असतं ते प्रतिबिंब त्या व्यक्तीच्या विचारामध्ये उमटत। जे जीवन आहे त्याच्याप्रमाणे विचार आणि विचाराप्रमाणे जीवन असा क्रम चालू असतो। स्वामीजींच्या विचारांचं प्रतिबिंब त्यांनी निवडलेल्या ओव्यांमध्ये आणि म्हणून या छोटेखानी ग्रंथामध्ये आलेला आहे। जसं अशोक भगवत प्राप्ती विण करी संसाराचा सीण, त्या मूर्खाचे मुखावलोकन करूच नये अशी ओवी याच्यात आलेली आहे. भगवत प्राप्तीचं ध्येय न ठेवता जो केवळ संसार करतो, जो परमार्थाला विमुख आहे, विन्मुख आहे, तर त्याचं मुख देखील पाहू नये असं अशी ओवी त्यांनी लिहिलेली आहे. स्वामीजी या प्रकारचं जीवन देखील जगले, मग ती संबंधित मंडळी असतील, नातेवाईक असतील, प्रसंगी मित्रमंडळी असतील, पण त्यांनी सर्वांपासून आपल्या स्वतःला बाजूला केलं. साधक अवस्थेमधलं मी सांगतोय. आणि आपल्या स्वतःला बाजूला सारून ते साधकाचं जीवन जगले. नेहमी सांगितलं जातं की बापूसाहेबांची मुंज होती, आज बापूसाहेब इथं आहेत. स्वामीजींनी आपल्या नातेवाईकांना जी पत्र पाठवली, तर त्यांच्या मावस भावानी मुंबईला कोणत्या गावाला आपल्या आईला सांगितलं की पत्र आलेलं आहे, अनिलची मुंज आहे. तर त्या म्हणाल्या आपल्याला जायचंय, थांब थांब, पुढं काय लिहिलंय ते तुला सांगतो, आपण तिथूनच आशीर्वाद द्यावेत असं स्वामीजींनी लिहिलेलं होत. याला धैर्य लागतं, ही सामान्य गोष्ट नाही. आपण इथं सगळे बसलेले आपल्या जीवनात जर आपण डोकावून पाहिलं, तर भगवत प्राप्तीशिवाय संसाराचा जो क्षीण करतो, त्याशी आपुल्या घरी न पाचारावे, आपण त्यांच्या गृही न जावे, असं जे म्हटलेलं आहे तसं जीवन स्वामीजी जगले. एवढंच नव्हे तर आपल्या मुलाच्या लग्नाच्या प्रसंगी ज्ञानेश्वरीची वेळ झाल्यानंतर रिसेप्शन मधून ते बाहेर पडले आणि त्या दिवशी देखील त्यांची ज्ञानेश्वरी निरूपण त्यांच्या घरी झालं. रिसेप्शन संपूर्ण नवीन आलेल्या सुनेनी माप ओलांडण्याचा कार्यक्रम हा मागच्या दरवाज्याने झाला. पुढे श्रोते बसलेले होते, स्वामीजींचं प्रवचन चालू होतं. जीवन उगत घडत नाहीत. स्वामीजी असं म्हणतात की संसार म्हणजे सवेचं स्वार, नाही मरणास उधार, मापी लागले शरीर घडी ने घडी. मृत्यू हा पाठीमाग लागलेला आहे, शरीर घडी घडीनी मापालाच लागलेला आहे, मृत्यूच्याकडे चाललेलं आहे. आणि मरणाच्या बाबत इथं उधारी अजिबात नाही. आपले चुलत सासरे कोब्बनहून स्वामीजींच्या घरी येत असताना लोणावळ्याजवळ त्यांच्या ड्रायव्हरच्या मांडीवर डोकं ठेवून हार्ट अटॅकने गेले. ते पुण्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यांचा एक मुलगा, त्याचा मृत्यू झाला. या मृत्यूपासून ते खूप अंतर्मुख झाले असं ते स्वतःबद्दल सांगत असत. आणि त्यांचा परमार्थाचा निश्चय बळावला, जो संसार दुःखे दुखवला, जो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थ विषयी. लोक मरोमरो जाती वडिले गेली हे प्रचिती, जाणत जाणत निश्चिती काये मानिले. अग्न गृहाशी लागला आणि सावकाश निजेला, तो कैसा म्हणावा भला आत्महत्यारा, अशा ओव्या त्यांनी इथं घेतलेल्या आहेत. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. मृत्यूबद्दल शोक बाळगणारा जो असतो तोही मृत्यूच्याच मार्गाने जाणारा असतो, याचं भान कोणालाच राहत नाही. स्वामीजींनी मृत्यूच्या बाबत विवेकाचा पुरता आधार घेतला. आणि उतार वयामध्ये देखील आपला भाचा, एक जावई, आपली बहीण सखी यांचा मृत्यूचा घाला देखील विवेकाच्या बळावर त्यांनी सोसला. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो. प्रपंच सांडून परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायला, मग तया करंट्याला परमार्थ कैसा. प्रपंची जो सावधान तो परमार्थ करील जाण, प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा, अशा ओव्या स्वामीजींनी संपादन केलेले आहेत. प्रपंचामध्ये उदंड कष्ट त्यांनी स्वतःनी घेतले. शून्यातून ते जेव्हा पुण्यात आले तेव्हा अर्ध पोत वाल आणि एक पोत तांदूळ घेऊन आणि 300-400 रुपये बरोबर घेऊन, आता ज्याला दोर कापणं असं म्हणतात, परत आपल्या गावी जायचं नाही अशा भावाने ते पुण्यात आले. टेलरिंग शिकले, भांडवल जवळ नव्हतं, त्यामुळे टेलरिंग करून त्यांनी सुरुवातीला ब्युटी टेलर्स आणि मग नंतर ब्युटी क्लॉथ स्टोअर्स याच्याकरता उदंड कष्ट त्यांनी केले. 14-14 तास मी मशीनवर काम करत असे असं ते म्हणतात. आपल्या ज्या सगळ्या सांसारिक जबाबदाऱ्या आहेत त्याही उत्तम रीतीने पार पाडल्या. प्रपंच सांडून केलेल्या परमार्थाला काही किंमत नसते, घरात नसते आणि बाहेरही नसते. आणि प्रपंच सुस्थिर करत करत मग घ्यावे परमार्थ विवेक, म्हणजे सुस्थिर करता करताच परमार्थाचा विवेक त्यांनी सांभाळला आणि दुसऱ्या बाजूनी परमार्थ देखील चालू ठेवला. चिंतन मननादी असा सुरुवातीला होता, अभ्यासाचा सुरुवातीला होता, नंतर साधनेचा झाला. ते असं म्हणतात, ईश्वरी प्रेमा अधिक प्रपंच संपादने लौकिक, सदा सन्निध विवेक तो सत्वगुण. ईश्वरावर प्रेम ठेवणं आणि ईश्वराचं आपल्यावर प्रेम आहे अशा भावनेनी पूजा करणं, त्यांच्या चाळीत राहणारे गृहस्थ त्यांच्या आईला असं म्हणाले, ते दार लावून पूजा करत असत पण बाळासाहेब जी हाक मारतात पूजा करत असताना, त्या हाकेनी बाळासाहेबांची साधना एक दिवस नक्की पूर्ण होणार असं ते म्हणाले. आदर्श दुकानदार, उत्तम टेनिसचे चॅम्पियन पुण्यातले, म्हणूनही त्यांनी लौकिक संपादन केला. आणि काय आणि किती याचा विवेक, ते असं म्हणत असत की काय खायचं आणि किती खायचं, कुठं फिरायचं आणि किती फिरायचं, काय पाहायचं आणि किती पाहायचं, काय ऐकायचं आणि किती ऐकायचं, असा सगळा विवेक आपल्यापाशी पाहिजे. चांगले विषय झाले तरी देखील ते विवेकानेच, विवेक सोडून आणि मर्यादे बाहेर जाऊन त्या विषयाच्या मागे लागू नये असं ते म्हणत असत. ते असं म्हणत असत की मी जर ठरवलं असतं तर पावन मारुती पासून ते लक्ष्मी रोडवर माझं दुकान सहज घेऊन जाऊ शकलो असतो त्या काळात. पण दुकानदारी ही प्रपंचा करता आहे आणि आपल्याला खरा परमार्थ करायचा आहे अशा बोधानी, अशा जिद्दीनी मी दुकानदारी केली, ते केवळ धंदा वाढत बसवण्यासाठी नाही, तर धंदा हा आपल्या प्रपंचाचं साधन आहे आणि तोही एका मर्यादेमध्ये त्यांनी ठेवला. हा जो विवेक आहे, समर्थ असं म्हणतात की असा विवेक सदा सन्निध असणं हा सत्वगुण आहे. अशा स्वामीजींचा अर्थात दासबोध नित्यपाठ भक्तीचे योगे देव निश्चये पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी, अगदी सुरुवातीच्याच समर्थांच्याही या दासबोधाच्या सुरुवातीच्याच ओव्या आहेत, पहिल्याच समासातली ओवी आहे. समर्थांची जी कल्पना आहे, भगवद्गीतेची जी कल्पना आहे भक्तीबद्दल, ज्ञानेश्वरांची जी कल्पना आहे भक्तीबद्दल, स्वामीजींनी ओव्याही तशाच निवडलेले आहेत भक्तीच्या. या भक्तीमध्ये मुख्य ब्रह्माचा निश्चय, आत्मनिवेदनाचा निश्चय असं ते म्हणतात भक्तीमध्ये. या भक्तीमध्ये प्रपंच आणि परमार्थ हातात हात घालून जायला पाहिजे अशी भूमिका आहे. या भक्तीमध्ये श्रवण, ध्यान आणि आत्मनिवेदन असा प्रगतीचा क्रम सुचवलेला आहे. या भक्तीमध्ये सगुणाचीही भक्ती आहे आणि या भक्तीचं सायोज्य मुक्ती हे प्रातव्य आहे. भांडार गृहे भरली परी असती आड केली. भांडारामध्ये संपत्ती पुष्कळ आहे पण ती अडकलेली आहे. हातास न येता किल्ली सर्वही अप्राप्त. किल्ली जर हातात नसेल तर सगळ्या गोष्टी अप्राप्त राहतात, उपयोग काही होत नाही. सद्गुरु कृपा तेची केली जेणे बुद्धी प्रकाशली. सद्गुरूंची कृपा ही किल्ली आहे. त्या किल्लीने बुद्धी प्रकाशित होते. समर्थ म्हणतात, स्वामीजीही तसंच म्हणतात, स्वामीजींची ही बुद्धी गुरुकृपेनी प्रकाशित झाली. स्वरूपानंद त्यांना असं म्हणाले की आपण हे सोहम जाणता आपण हे सुरुवातीलाच करत होतात, सुरुवातीपासून करत आलेले आहात, पण गुरुमुखातून ते ऐकलं की ठीक ठाक हृदयात ठसत. सद्गुरु कृपा तेची केली जेणे बुद्धी प्रकाशली. द्वैत कपाटे उघडली एक सरा. आत्मनिवेदन भक्तीकडे आणि ब्रह्माचा निश्चय प्राप्त करण्यासाठी म्हणून समर्थ असं म्हणतात की मी पण जाणवनी त्यागावे. मीपणा जो आहे तो आहे हे जाणावं. जाणला की मग त्याचा त्याग ही शक्य आहे. ब्रह्म होऊन अनुभवावे. एकाचा त्याग झाल्यावर एक व्हॅक्युम निर्माण होतो, तो कशाने तरी भरायला लागतो. आपण देह मन बुद्धी त्याग करून, देह भावाचा त्याग करून, देह बुद्धीचा त्याग करून तो परमात्माच मी आहे अशा प्रकारचा अनुभव आपण घ्यावा. मीपणा जाणून टाकला, देह मी नाही असं म्हटलं तर ज्याला देह गेला हे समजलं तो उर्वरित राहणारा तो ब्रह्माच्या अनुभवात राहतो. समाधान ते पावावे निस्संगपणे. आणि जितका संग आहे तितकं समाधान नाही. आपलं समाधान पैशाच्या संघाने बिघडतं. पत्नीचा संघ, पतीचा संघ, मुलांचा संघ, मग त्यांच्या सगळ्या आडी अडचणी आपल्यावर ओढून घ्यायला लागतात. आपल्या कर्माचा संघ, कर्मफळाचा संघ, या सगळ्या गोष्टी आपल्या आड येतात. आपण जितकं संघ सोडायचा प्रयत्न करू, जितका संघ त्याग करू, तितकं समाधान आपल्या जवळच आहे. जसं शेवाळ बाजूला काढलं की पाणी आहेच. सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण. हेची साधूचे वचन सदृढ धरावे. मुख्य ब्रह्माचा निश्चय करत असताना काय करायला. 108 ओव्यांमध्ये नेमक्या ओव्या स्वामीजींनी घेतलेल्या आहेत. त्यानंतर स्वामीजींनी प्रपंच आणि परमार्थ याच्या संबंधीच्या ओव्या घेतल्या त्या सुरुवातीलाच आपण पाहिल्या. मग स्वामीजींनी ध्यानाविषयी श्रवणाविषयी अशा ओव्या घेतल्या, ऐका परमार्थाचे साधन जेणे होये समाधान, ते तू जाणगा श्रवण निश्चयसी, असं समर्थ म्हणतात. समर्थांचा देखील नियमित श्रवण निरूपण मनन याच्यावर खूप भर होता. श्रवणापरीस मनन सार, मनने कळे सारा सार, निज ध्यासे साक्षात्कार निसंग वस्तू. म्हणून श्रवण पाहिजे. श्रवण जर नसेल तर परमार्थाला तसं आपल्या मनची गोष्ट राहते. परमार्थ संतांच्या शब्दांनी मनावरची जळमट जर दूर झाली नाही आणि ऐकून प्रत्यक्ष ऐकून तर आपल्या मनात जे उमटतं ते आपल्याला खरंच वाटतं. आपल्या सगळ्या कल्पना आपल्या स्वतःला खऱ्याच वाटतात. त्या कोणीतरी साफसूफ करणं गरजेचं असतं. म्हणून समर्थ म्हणतात की परमार्थाचं जे साधन आहे ते श्रवण आहे एकमेव साधन. इथून मग सगळी साधनं निष्पन्न होतात. श्रवण त्याच्या पाठोपाठ मनन निजध्यास प्रचितीने बाणता विश्वास रोकडा साक्षात्कार सायास करण्याची न लगे. आणि स्वामीजींचं जीवन तसंच पुढे गेलं. जो आपल्या स्वतःला शोधतो त्याला सद्गुरु कृपा करते. आणि पहावे आपणासी आपण किंवा आपल्या स्वतःला शोधणं म्हणजे नाम घेणं अथवा ध्यान करणं. स्वामीजी असं दासबोध नित्यपाठात कवी संपादन करताना म्हणतात की सद्गुरु कृपा कळे त्यासी जो शोधील आपण असी, पुढे कळे अनुभवासी आपे आप वस्तू. आपल्या स्वतःचा शोध घेताना मग आपोआप आपण वस्तू म्हणजे परमात्म स्वरूप होऊन राहतो. एकांती मौन्य धरून बैसे, साधनाही एकांतात करायला पाहिजे. एकांतात मौन धरून सावध पाहता कैसे भासे, मौन धरून एकांतात डोळे मिटून बसलेला आहे. सावधपणाने पाहायला गेलं तर सोहम सोहम ऐसे शब्द होती. तो परमात्माच मी आहे, तो परमात्माच मी आहे असं आपल्या सहज श्वासावर शब्द होत असतात ते पाहावेत. ते शब्द सांडून बैसला तो मौनी म्हणावा भला. योगाभ्यासाचा गलबला या कारणे तो मी असं आठवावं आणि तसा पूर्ण भाव झाला की ते शब्द देखील सोडून द्यावेत. म्हणून ध्यानात परमात्म्याचा अनुभव येत नाही असं जे समर्थ म्हणतात ती ओवी स्वामीजींनी संपादन केली. अनुभव घेता संगत त्याग नसे, म्हणजे मला काही अनुभव यायला पाहिजे, काहीतरी खून पटायला पाहिजे, कुठेतरी समजलं पाहिजे, दिसलं पाहिजे, नाद बिंदू कला ज्योती काहीतरी. समर्थ असं म्हणतात की अशा अनुभवाला प्रवृत्त झालेला आहे त्याच्या मनाचा संगा सुटलेला नाही. तो काय जाणवतं याचा प्रयत्न करतो आहे. संगत त्याग झालेला नसल्यामुळं अनुभव येत नाही. संगत त्यागे अनुभव न दिसे. आणि जेव्हा मनरहितता येते, तर्क शून्यता येते, इंद्रियांचा विसर पडतो, संगाचा त्याग होतो, तेव्हा आपण परमात्म्याशी एकरूपच होतो. तेव्हा संगत त्याग जेव्हा होतो तेव्हा अनुभव या नावाचा स्वतंत्र पदार्थ शिल्लक राहत नाही. आणि समर्थांची जी सगुण भक्ती होती, माझी वेळ संपली. त्याच्यामध्ये नाम साधना समर्थांनी सांगितली, स्वामीजींनी नित्यपाठात त्याचा तसाच पुरस्कार केला. काहीच न करुनी प्राणी राम नाम वदे वाणी, तेने संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर राम नामे नाचती. अशी ही जी नामस्मरण भक्ती आहे त्याच्यासाठी सगुणाचा देखील आधार असावा असं समर्थ म्हणतात. स्वामीजींच्याही जीवनात होता, स्वामीजींचंही दैवत रामचंद्रच होत आणि त्यांच्या सद्गुरूंचंही नाव रामचंद्र होत. समर्थ म्हणतात आमूचे कुळी रघुनाथ, रघुनाथे आमूचा परमार्थ, जो समर्थाचा समर्थ देवा सोडविता, त्याचे आम्ही सेवक जन सेवेकरिता झाले ज्ञान, तेथे अभाव धरिता पतन पावी दे लकी. म्हणून कितीही ब्रह्मज्ञान आत्मज्ञान तत्वज्ञान चिंतनात असलं तरी देखील सगुणाला सोडून नाही असा स्वामीजींचाही कटाक्ष होता. मी सद्गुरूंचा सेवक आहे, मी रामाचा सेवक आहे, मी कृष्णाचा सेवक आहे, मी ज्ञानोबांचा सेवक आहे, ते माझ्याकडून बोलवतात आणि सद्गुरूंच्या विषयी जसं समर्थ भरभरून बोलतात तसं स्वामीजी ओव्या संपादन करणारच. आधी गुरु लक्षण पाहिली पाहिजेत, त्या ओव्या स्वामीजींनी संपादित केल्या. सद्गुरु म्हणजे सद्वस्तू दाखवतात ते सद्गुरु, सकळ सारा सार विचारू परब्रह्माचा निर्धारू अंतरी बाणे, तू देह नाहीस तू परमात्म स्वरूप आहेस असा निर्धार ज्यांच्या अंतरी आम्ही बांधलेला आहे. विघडले देव आणि भक्त जीव शिवपणे द्वैत, तया देव भक्ता एकांत करी तो सद्गुरु जावा. देव वेगळा आणि भक्त वेगळा, भक्ताचं काम फक्त नमस्कार करण्याचं, जीव वेगळा आणि शिव वेगळा, हे जे एकमेकांपासून वेगळे झालेले आहेत आपल्या कल्पनेने, शिष्याच्या ठिकाणी हे दोन्हीही एकस्वरूप आहेत असं जे प्रतिपादन करतात ते सद्गुरु. मुख्य सद्गुरूंचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती, म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन. सद्गुरु कोण? ज्यांच्या ठिकाणी ज्ञान आहे, वैराग्य आहे आणि भजन आहे सगुणाचं. निरूपण आणि कथा कीर्तन, म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन स्वधर्म कर्म आणि साधन. तो स्वधर्म कर्म करणारा असला पाहिजे आणि आता आम्ही पोचलो आम्हाला साधनेची काय आवश्यकता अशा भावामध्ये नसला पाहिजे, तो शेवटपर्यंत साधना करत असतो. कथा निरूपण श्रवण मनन नीती न्याये मर्यादा. समर्थ असं म्हणतात यामध्ये एक उणे असे तरी ते विलक्षण दिसे, म्हणून मी सर्व ही विलसे सद्गुरूंपाशी. हे स्वामीजींचं स्वतःचं वर्णन आहे, हे गोंदोलेकर महाराजांचं वर्णन आहे, हे श्रीधर स्वामी महाराजांचं वर्णन आहे, हे गुरुणी महाराजांचं वर्णन आहे, हे समर्थांचं तर आहेच आहे. ज्ञान वैराग्य भजन स्वधर्म कर्म साधन कथा निरूपण श्रवण मनन नीती न्याये आणि मर्यादशील वर्तन. म्हणून जो सद्गुरूंचा उपदेश आहे तो सद्गुरूंचा उपदेश हा मुख्य ब्रह्माचा निश्चय याच्याशी सुसंगत असला पाहिजे. सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण, हेच साधूचे वचन सदृढ धरावे. आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्ष श्रीची, अहम आत्मा हे कधीची विसरू नये. हा सद्गुरूंचा उपदेश. ऐक शिष्या येथींचे वर्म, स्वये तूची आहेस ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. आणि या ब्रह्माचा निश्चय प्रपंच प्रपंचासहित परमार्थ श्रवण ध्यान आणि आत्मनिवेदनापर्यंत घेऊन जाणारी भक्ती आणि सगुण भक्ती या सगळ्याचा निष्कर्ष परिणिती शेवटी सायोज्य मुक्तीमध्ये होते असं समर्थ म्हणतात. म्हणून जड आत्मनिवेदन, चंचळ आत्मनिवेदन आणि निश्चळ आत्मनिवेदन, ठावची नाही चंचळाचा तेथी आधी आपण कैसा, निश्चळ आत्मनिवेदनाचा विवेक ऐसा। आत्मनिवेदन म्हणजे आपल्या स्वतःला परमात्म्याशी समर्पित करणं। असं झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आपला आपल्याला लाभ होतो, आपला आपणाशी लाभ, हे ज्ञान परम दुर्लभ। जे आधी अंती स्वयंभ स्वरूपची स्वये, म्हणून आधी अध्यात्म श्रवण मग सद्गुरु पाद सेवन, पुढे आत्मनिवेदन सद्गुरु प्रसाद आहे। स्वामीजींनी ओळी घेतली आत्मनिवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरी, आपण आत्मा हा अंतरी बोध झाला, त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला, संसार खेद तो उडाला, देहो प्रारब्धी टाकीला सावकाश, आता होणार ते होये नाका आणि जाणार ते जाये नाका, तुटली मनातील आशंका जन्म मृत्यूची। 107वी ओवी स्वामीजींनी संपादित केली आत्मनिवेदनाचे अंती, जे का घडली सायोज्य मुक्ती, जे का घडली अभेद भक्ती, तये नाव सायोज्य मुक्ती सत्य जाणावी। याला सायोज्य मुक्ती असं म्हणतात, जी अभेद भक्ती आत्मनिवेदनाच्या नंतर राहते। आणि या सगळ्या पायऱ्या ओलांडून गेलेलं स्वामीजींचं जीवन धन्यतेकडे गेलेलं, कि ज्या जीवनाचा आपण जयंती उत्सव साजरा करतो आहोत, आणि एवढं झाल्यानंतर भक्ताचे मी साधी माने, कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध। आधी या ग्रंथाची सुरुवात मुख्य भक्ताचा निश्चय, भक्तीचे मी योगे देव निश्चये पावती मानव असा केला, आणि शेवटी भक्ताचे मी साधी माने, कृपा केली दाशरथीने, समर्थांनी भक्ताचा अभिमान धरून दाशरथी रामानी कृपा केली, मी लिहिलं असं समर्थ म्हणत नाहीत। समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध, ती ओवी या ग्रंथाच्या शेवटी स्वामीजींनी घेतली। अशा रीतीने एक परिपूर्ण जीवन या दासबोध नित्यपाठाच्या अंगानी स्वामीजींच असलेलं, समर्थांचं असलेलं, कोणत्याही संतांचं असलेलं, तर ते या नित्यपाठाच्या अंगानी मला असं वाटलं की आज आपण आपल्या हस्ते या ग्रंथाचं नित्य पाठाचं प्रकाशन होत आहे, तर थोडक्यात या ग्रंथाचा आढावाच स्वामीजींच्या जयंतीच्या निमित्ताने स्वामीजींच्या जीवनाशी त्याचा मेळ घालत कसा जातो, तर हेच बोलावं म्हणून स्वामीजींच्या उत्तुंग जीवनाचा या तऱ्हेने आपल्या पुढे आलेख मांडण्याचा प्रयत्न मी केला। उत्सव हे उत्सवाच्या तऱ्हेने असतात आणि नेहमीची साधना केंद्र हे आपली भूगावची शिबिर, याच्यातून जो साधक वर्ग घडतो आहे, तर ते खरं जास्त महत्वाचं आहे। हे अशा प्रकारचे उत्सव हे प्रेरणेसाठी असतात, आणि नित्यनेम साधना उपासना ही आपल्या जीवनाच्या उन्नती करता असतात। हा स्वामीजींनी सांगितलेला जो विचार आहे, तो विचार त्याचा पुनरुच्चार करून मी या ठिकाणी थांबतो। हरी ओम तत्सत। हरी हरी विठ्ठल 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 विठ्ठल। फुला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।
यानंतर पसायदान होईल। पसायदान सद्भक्त विवेक रांजणे म्हणणार आहेत। आपण फक्त ते ऐकणार आहोत। त्याच्या आधी मी काही निवेदन करतो। आज प्रकाशित झालेली सत्संगाच्या कार्यक्रमाची सीडी अगदी नाममात्र रुपये 50 मध्ये ग्रंथविक्री केंद्राजवळ उपलब्ध आहे। आपल्या संग्रही तर ही सीडी असावीच। तसंच आपल्या सुहृदांना आपण एक अनमोल भेट या सीडीच्या रूपाने आपण देऊ शकतो। कारण स्वामीजींचं विचारधन आणि त्यात असलेली प्रश्न उत्तर आपल्याही कितीतरी प्रश्नांना याच्यात आपसुक उत्तर मिळतील असं वाटतं। तर ही सीडी आपल्याजवळ असावी असावी। तसंच भेट म्हणून सुद्धा आपण ही सीडी देऊ शकतो। तसंच आज पुनर्प्रकाशित झालेला दासबोध नित्यपाठ हा छोटेखानी पण अतिशय अनमोल असा हा ग्रंथविक्री केंद्रात केवळ नाममात्र असे 10 रुपये किमतीमध्ये हा ग्रंथ उपलब्ध आहे। तर सगळ्यांनी याचा लाभ जरूर घ्यावा। सर्व ग्रंथसंपदा फोटो सीडी ग्रंथविक्री केंद्राजवळ उपलब्ध आहेत। तसंच येत्या आठवड्यातील सर्व कार्यक्रम प्लॅनरप्रमाणे होणार आहेत। पुढील रविवारी गणेशपुरम येथे सकाळी 8 ते 10 या वेळात अश्विन शुद्ध चतुर्थीचा विशेष कार्यक्रम होणार आहे। परमपूजनीय स्वामी माधवनाथांनी परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांना संप्रदायाचे उत्तराधिकार दिले तो हा पावन दिवस। आपण सर्वांना या कार्यक्रमाचे सस्नेह निमंत्रण। पुन्हा एकदा सांगतो, पुढील रविवारी गणेशपुरम येथे सकाळी 8 ते 10 या वेळामध्ये हा कार्यक्रम होणार आहे। तसंच परमपूजनीय स्वामीजींना सर्व साधकांनी मनोमन नमस्कार करायचे आहेत। आता आपण वारकरी पद्धतीचं पसायदान सद्भक्त विवेक रांजणे यांच्याकडून ऐकणार आहोत।
आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरिताते तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंता मणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांचन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किं बहुना सर्वसुखी पूर्ण हो नीति लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आनि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये हुआ वेजी तेथ मणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला भरोनी सद्भावाची अंजुळी मिया ओविया फुले मोकळी अर्पिली आंग्री युगुली विश्वरूपाचा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय जय चिंतन की जय 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 रघुवीर समर्थ।